सातवा दिवस पूर्ण झाला, सातवा दिवस पूर्ण झाला। गंभीरपणे काम करायला तर वस्तुतः दोनच दिवस राहिलेले आहेत, कारण की तिसऱ्या दिवशी सकाळी मौन सुटेल आणि मौन सुटल्यावर इतक्या गप्पा गोष्टी होतील, गप्पा गोष्टी करणारा ध्यान करू शकत नाही। तर गंभीरपणे काम करायला दोनच दिवस शिल्लक आहेत, ह्या दोन दिवसांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करा, खूप चांगला उपयोग करा। चांगला उपयोग करायचा एकच मार्ग आहे की अभ्यासामध्ये निरंतरता आणा, खूप चांगल्या तऱ्हेने समजून अभ्यास करा। कसा अभ्यास करायचा हे विसरू नका, म्हणजे चुकीच्या पद्धतीने अभ्यास होणार नाही, नाहीतर जो लाभ व्हायला हवा तो होणार नाही। आणि निरंतरता आणा, निरंतरता आणा। योग्य प्रकारे अभ्यास कसा करायचा आहे, मनाच्या या दोन शक्तींना जागृत करायचं आहे। एक जागरूक राहण्याची शक्ती, जागं राहण्याची शक्ती, जे होत आहे त्याबद्दल जागरूक आहोत। साऱ्या शरीर स्कंधात, साऱ्या चित्तस्कंधात जे काही होत आहे, शरीर स्कंधात जे काही होईल तसं संवेदनांच्या रूपामध्ये प्रकट होईल, चित्तस्कंधामध्ये जे काही होईल ते संवेदनांच्या रूपातच प्रकट होईल। ह्याकरता ज्या ज्या संवेदना आहेत त्यांना जाणण्याचं काम साधनेची एक महत्त्वपूर्ण बाजू, आणि दुसरी महत्त्वाची बाजू की जाणून समतेमध्ये राहणं। कोणत्याही संवेदनांच्या अनुभूतीमध्ये मनात राग म्हणजे आसक्ती जागृत न निर्माण होऊ देणं, कोणत्याही संवेदनांच्या अनुभूतीमध्ये मनात द्वेष न निर्माण होऊ देणं, हे दोन्ही पक्ष अतिशय आवश्यक आहेत। जणू काही एखाद्या पक्षाचे दोन पंख, दोन्हीही मजबूत असायला पाहिजेत, दोन्ही एकाच प्रकारचे असायला पाहिजेत, एकाच ताकदीचे पाहिजेत। एक लहान आणि एक मोठा असेल तर उडू शकणार नाही। जशी गाडीची दोन चाकं दोन्ही मजबूत पाहिजेत आणि दोन्ही एकसारखी असायला पाहिजेत, एक लहान आणि एक मोठा असेल तर गाडी पुढे जाऊ शकणार नाही। तर या साधनेच्या दोन्ही बाजू जागरूकता आणि तटस्थता, जागरूकता आणि तटस्थता, दोघांची बरोबर वृद्धी करून, वाढ करून पुढे जाऊया। या दोघांमध्ये तटस्थतेला अधिक महत्त्व आहे। पुष्कळदा साधक हे विसरून जातो, संवेदनांचा खेळ खेळू लागतो। आत्तापर्यंत दुःखदच दुःखद संवेदना अनुभवत होता, काम सुरू केल्यावर कुठे भारी आहे, कुठे दुखत आहे, कुठे गरम वाटतं आहे, कुठे घाम येतो आहे, कुठे काही आहे। आता कुठे सात दिवस संपता संपता, कधीकधी आठ दिवस संपता संपता, नऊ दिवस संपता संपता, शरीरात जो चैतन्याचा प्रवाह वाहू लागतो तो खूप सुखद आणि रोमांचक वाटतो, खूप चांगलं वाटायला लागतं। तर बस मग त्या बाबतीत आसक्ती निर्माण करतो, असं आता वाटायला लागतं की हेच होऊ दे, हे फार छान झालं। पहिल्यांदा खूप वाईट होत होतं, पहिल्यांदा साधना काही ठीक होत नव्हती, आता साधना खूप चांगली व्हायला लागली, म्हणजे समजायचं की भटकला, विपश्यना करत नाही आहे। विपश्यनेमध्ये कोणतीही अनुभूती हो, सगळ्या अनुभूतींना साक्षीभावानेच बघायचं आहे, तटस्थ भावानेच बघायचं आहे, समता भावानेच बघायचं आहे। साऱ्या शरीरामध्ये संवेदना जागृत होणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे, परंतु जबरदस्तीने आपण संवेदना जागृत करू शकत नाही। जिथे संवेदना जागृत झाली नाही, जे स्थान मूर्छित आहे, अर्धमूर्छित आहे, जागृत झाली असली तरी खूप स्पष्ट नाही, तरी त्याबाबतीत व्याकुळ व्हायचं नाही। आम्ही आमचं काम केलं, सुरुवातीला एक मिनिट थांबत होतो, आता दोन मिनटं थांबू, तीन मिनिटपर्यंत थांबू, फार वेळ नाही। आणि या मूर्छित स्थानाला भिन्न भिन्न दिशांनी बघू, त्याचा छेद करून, छेद केला आणि तिथेही संवेदना जागृत झाली, चांगली गोष्ट। जागृत झाली नाही तर उदास होणार नाही, निराश होणार नाही, कारण की उदासीनता येईल, निराशा येईल, मनामध्ये या मूर्छित स्थानाबद्दल द्वेष जागृत होईल, मनामध्ये संवेदनेबाबतीमध्ये राग किंवा आसक्ती जागवली म्हणजे मग समता घालवली। मनाचा हा आत्तापर्यंत स्वभाव झाला, मनाचा जेव्हा असा स्वभाव होतो तेव्हा समता घालून बसतो, मग मन इतकं स्थूल होईल की ते कोणत्याही सूक्ष्म संवेदना जाणूच शकणार नाही. ह्याकरता समता फार आवश्यक आहे. संवेदना जाणली नाही तरी समता कायम राहिली. संवेदना जाणू लागली सर्व शरीरात होऊ लागली, परंतु अजून स्थूलच होत आहे, घनीभूतच होत आहे, तरी समता घालवली नाही. सगळ्या अवस्थेमध्ये समता कायम आहे. ह्या क्षणाचंही हेच सत्य आहे की शरीराच्या भिन्न भिन्न भागात जड जड स्थूल संवेदना प्रकट झाल्यात, यालाच साक्षीभावाने बघायचं आहे. त्यावेळी जर सूक्ष्म संवेदनांच्या बाबतीमध्ये मनामध्ये राग किंवा आसक्ती निर्माण करू लागलो आणि स्थूल संवेदनांच्या बाबतीमध्ये द्वेष उत्पन्न करू लागलो, तर मग समता घालवली, मनाचा तोल घालवला. जेव्हा मनाची समता घालवली, तोल घालवला, तेव्हा पुन्हा मन स्थूल झालं. इतकं स्थूल झालं की आता ते सूक्ष्म संवेदना जाणू पण शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येक अवस्थेमध्ये संवेदना जाणवली नाही तरी समता अत्यंत आवश्यक आहे, आणि संवेदना झाली तर ह्या प्रकारची असो वा त्या प्रकारची असो, प्रत्येक अवस्थेमध्ये समता आवश्यक आहे. समता आवश्यक आहे, समताच निर्मळता आहे. चित्त जितका वेळ समतेमध्ये स्थिर राहतं, रागाशिवाय म्हणजे आसक्तीशिवाय द्वेषाशिवाय जितका वेळ समतेमध्ये स्थिर राहतं तितका वेळ ते निर्मळ राहतं, निर्मळ असतं. चित्ताचा वरील वरील स्तर तर निर्मळ होतच आहे. अंतर्मनाच्या खोलीमध्ये जे विकार साठवलेले आहेत त्यांचा उत्पाद आता सुरू होतो, वर वर यायला लागतात, एक एक करून उत्पन्न होतात, क्षय होतो, उत्पन्न होतात, क्षय होतो, क्षय होत जातो. हे कशामुळे होतं? हे समतेच्यामुळे होत असतं. साधनेच्या मार्गावर आपली प्रगती मापण्याकरता ह्या संवेदना हा मापदंड नाही आहे. ह्या प्रकारची संवेदना मिळाली तर मी पुढे गेलो, ह्या प्रकारची मिळाली नाही तर मागे राहिलो, असं नाही आहे. साधनेच्या मार्गावर आमची प्रगती मापण्याचा एकमात्र मापदंड हाच आहे की चित्त समतेमध्ये किती स्थिर होत आहे, किती स्थिर होत आहे. जो साधक या गोष्टीला जितक्या लवकर आणि जितक्या चांगल्या प्रकारे समजून घेतो तो साधनेच्या या मार्गावर तितकाच पुढे जात राहतो, शीघ्रतेने पुढे जात राहतो. नाहीतर कधीकधी बघतो नवीन साधकाचं काय बोलावं, 5-5, 10-10 शिबिर करूनसुद्धा जेव्हा साधक असा प्रश्न विचारतो की सकाळी तर खूप चांगली साधना होत होती, साऱ्या शरीरात अशी धाराप्रवाहाची अनुभूती होत होती, आणि आता तर साधना फार बिघडली, आता दुपारी बसलो तर तेव्हा सगळ्या ठिकाणी पिढाच पिढा आहे, सांगा काय करू. अरे 10 शिबिरामध्ये बसूनसुद्धा समजलं नाही, तो धाराप्रवाहसुद्धा अनित्यच होता, आता ह्या आलेल्या स्थूल संवेदना पण अनित्य आहेत, ह्या दोघांमध्ये भेदभाव का करतो? कोण्या एका संवेदनेला चांगलं मानून त्याच्या बाबतीत आसक्ती का निर्माण करतो? कोण्या एका संवेदनेला वाईट मानून दुरावा किंवा द्वेष का निर्माण करतो? समजलं नाही. विपश्यनेची धावपळ संवेदनापर्यंत जाऊन थांबली की कोणत्या प्रकारे मला सुखद संवेदना मिळतील, कोणत्या प्रकारे शरीरामध्ये पुलक रोमांच सुरू होईल, बस मग माझी साधना खूप चांगली झाली. मग बिलकुल समजलं नाही. हे आवश्यक आहे आणि हे होईल. साधनेचं हे एक महत्त्वपूर्ण स्टेशन आहे. जसं हे महत्त्वपूर्ण स्टेशन आहे की ह्या शरीराचं कोणतंही अंग, कोणताही भाग मूर्छित राहणार नाही, सर्वत्र चैतन्य जागेल, सर्वत्र अनुभूती होईल, हे महत्त्वाचं एक स्टेशन आहे. तसं आणखीन एक स्टेशन आहे की जितक्या स्थूल संवेदना आहेत त्या सगळ्या वितळून जातील, जडपणा कुठेही राहणार नाही, साऱ्या शरीरात कुठेही जडपणाचा नामनिर्देश राहणार नाही, ठोसपणाचा नामनिर्देश राहणार नाही, केवळ तरंगच तरंग, तरंगच तरंग. हे आवश्यक स्टेशन आहे. पण ह्या स्टेशनकरता जर मी आसुसलेला असेन, आतुर होऊ लागलो, रागरंजित होऊ लागलो तर त्याच्या विपरीत दिशेने मग पळू लागेन, तर मग ही प्राप्त होणारी गोष्ट नाही, समतेमुळेच प्राप्त होईल. अशी स्थिती आली की साऱ्या शरीरामध्ये पुलक रोमांच होत आहेत, तरंगच तरंग, कुठे ठोसपणा नाही, याचा अर्थ असा मानू नये की आता माझ्या शरीरात कुठेही स्थूल संवेदना जागणारच नाही, आता माझ्या शरीरामध्ये कुठेही मूर्छा निर्माण होणारच नाही, असं बिलकुल मानू नये. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा अर्थ असा झाला की चित्ताच्या वरवरच्या भागावरची चांगली सफाई झाली. आता खोल ऑपरेशन करू लागल्यावर अंतर्मनातल्या खोल भागात न जाणो केव्हाच्या ग्रंथी बांधून ठेवलेल्या आहेत, त्यातली कुठली ग्रंथी न जाणो हलेल, फुटेल, वरती येईल, उत्पन्न होईल, ज्या प्रकारची ग्रंथी असेल शरीरावर त्याच प्रकारची संवेदना प्रकट होईल. स्थूल प्रकारची ग्रंथी असेल तर स्थूल प्रकारचा विकार होईल. जेव्हा ती उत्पन्न होईल तेव्हा शरीरावरती स्थूल संवेदना होतील. एखादा मोहमूढतेचा विकार आला, केवळ अज्ञानाचा विकार आला, हे जेव्हा येईल तेव्हा मोहालाच घेऊन येईल. संवेदना जागणं बंद होईल. एखाद्या जागी नुसती बिलकुल मूर्छा होईल. ही कल्याणाची गोष्ट आहे, ह्याला चांगलं मानलं पाहिजे. प्रगती होते आहे. हे दबलेले विकार जर फुटून वर आले नाही तर त्यापासून सुटका कशी होईल? त्यांच्या येण्यामध्ये आमचं कल्याण आहे. त्यांच्या येण्याने निराशा सुरू झाली, उदासीनता सुरू झाली. पहा, पुन्हा मूर्छा आली, आता ह्या जागी पुन्हा मूर्छा आली, पहा या ठिकाणी एखादी स्थूल संवेदना आली. मग समजलं नाही, ही विद्याच समजली नाही, कसा पुढे जाणार? जे काही शरीरस्कंधावरती प्रकट होतं, जे काही मनस्कंधावरती चित्तस्कंधावरती प्रकट होतं, ते संवेदनाच्या रूपामध्येच प्रकट होतं. कोणतीही संवेदना प्रकट होऊ दे, मी तटस्थच राहीन. रागरंजित होणार नाही, द्वेषदूषित होणार नाही. कुठे मूर्छा आलेली असेल, संवेदना जाणवत नाही, तरीसुद्धा समतेमध्ये स्थित राहू. रागरंजित होणार नाही, द्वेषदूषित होणार नाही. बस हे समजण्यात आलं म्हणजे खूप प्रगती होत गेली, खूप प्रगती होत जाईल. साऱ्या मार्गाला थोड्याशा शब्दामध्ये समजावलेलं आहे. यतो यतो सम्मसती खंदानं उदयव्ययं लभती पीतिपामोज्जं अमतं तं विजानतं. यतो यतो जिथे जिथे साऱ्या शरीरस्कंधावर, साऱ्या चित्तस्कंधावर जिथे जिथे सम्यक स्मृतीने जागरूकतेने ध्यान जातं, जिथे मन जातं, तिथे तिथे उदयव्ययशिवाय आणखीन काहीही नसतं. उदयव्यय, 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 तरंगस्तरंग हे खूप महत्त्वाचं स्टेशन आहे. तरंगस्तरंग आणि दुसरं काही नाही. कुठे ठोसपणाचा नामनिर्देश नाही. जेव्हा अशी स्थिती येते, खूप पुलक रोमांच होतात, खूप हलकेपणा वाटू लागतो, तेव्हा ह्यालाच म्हणतात लभती पीती पामोज्जं. जुनी भाषा आहे, ज्याबद्दल प्रमोद झाला. आजकालच्या भाषेत म्हटलं तर खूप आनंद झाला, खूप आनंद वाटला. पण अशा तऱ्हेचा जो आनंद झाला त्याला सगळं मानून, ह्याला शेवटची अवस्था मानून, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण करून थांबला तर मग मधल्याच धर्मशाळेमध्ये थांबून राहाल. पुढे अजून लांब रस्ता आहे, खूपच लांब रस्ता आहे, खूप लांब रस्ता आहे याच्यापुढे. ह्यानंतरसुद्धा पुष्कळ दबलेले संस्कार फुटून फुटून बाहेर येणार आहेत. एक एक करून येतील, समाप्त होतील, येतील, समाप्त होतील. पण इथेच जर अडकून पडला तर पुढे जाणं मग कठीण होऊन बसेल. जो समजला की ह्या अवस्थेपर्यंत येऊन, ज्याला समजलं की जी अनुभूती होत आहे ही अजून शरीर आणि मनाच्या पलीकडची अवस्था आलेली नाही. जोपर्यंत इंद्रियाच्या जगतातली अनुभूती आहे, शरीर आणि मनाची अनुभूती होत आहे, तोपर्यंत अनित्यच क्षेत्र, अनित्यच क्षेत्र आहे. उदयव्ययच आहे, उदयव्यय आहे. कितीही सुखद संवेदना असो, तरंगस्तरंग, तरंगस्तरंग. प्रत्येक तरंगाचा हा स्वभाव कोणता? उत्पन्न होणं, व्यय होणं, उत्पन्न होणं, व्यय होणं. हे सत्य जर समजलं तर समता कायम ठेवू शकतो. अमतं तं पजानतं, एक एक पाऊल टाकत त्या अवस्थेपर्यंत पोहोचतो जिथे अमृताचा साक्षात्कार होतो. त्या अवस्थेमध्ये उत्पाद होत नाही, व्यय होत नाही. उत्पन्न होत नाही तर व्यय कसा होणार? जी उत्पाद व्ययाच्या पलीकडची आहे, जी नित्य आहे, शाश्वत आहे, ध्रुव आहे, एकरस आहे, का आहे, कशी आहे, त्याचं काही वर्णन करता येत नाही. ते अनुभूतीचं क्षेत्र आहे, इंद्रियाच्या पलीकडची गोष्ट आहे, वर्णनाच्या पलीकडची गोष्ट आहे, वर्णन होऊ शकत नाही. जेव्हा त्या अवस्थेवरती पोहोचाल त्यानंतर त्याची अनुभूती, त्याचा साक्षात्कार होईल. साऱ्या शरीरापर्यंत ठोसपणा समाप्त झाला. ह्या अवस्थेला पोहोचल्यावर समता तुटू देत नाही, समता कायम राखतो. तर मग पुढे जाता 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 त्या निर्वाणाच्या अवस्थेपर्यंत, त्या मुक्तीच्या अवस्थेपर्यंत, मोक्षाच्या अवस्थेपर्यंत, इथेच ह्या जीवनात ह्या अवस्थेची अनुभूती होईल. समजूतदारपणे काम केलं तर खरोखर पुढे जात राहाल. वेळ किती लागेल, वेळेचं बंधन घालून काम करायचं नाही. आम्ही विकाराचा किती साठा जमवलेला आहे ह्याच्यावरती वेळ अवलंबून असतो. ज्याच्याजवळ विकारांचा जितका मोठा साठा असेल त्याला तितका जास्त वेळ लागेल. ज्याच्याजवळ विकारांचा कमी साठा असेल त्याला कमी वेळ लागेल. परंतु कमी साठा असला तरीसुद्धा जर काम करणार नाही आणि योग्य रीतीने काम करणार नाही तर आणखीन जास्त वेळ घेईल. तर साठा किती आहे आणि काम किती निष्ठेने समजूतदारपणे करतो आहे, निरंतरतेने करतो आहे, ह्यावर किती वेळ लागेल हे अवलंबून आहे. तेव्हा वेळेचं बंधन घालू नका. आमचं काम तर जे प्रकट होत आहे त्याकडे साक्षी भावनेने बघत राहणं. जे जे प्रकार होत आहे, ज्या क्षणाचं जे सत्य प्रकट होत आहे त्याला तटस्थ भावनेने जाणलं, अनित्य आहे असं समजून अनासक्त राहिलात तर प्रगतीच प्रगती होत जाईल. निरंतरता खूप आवश्यक आहे. आता हे जे 2 दिवस गंभीरतेने काम करायचं आहे, प्रयत्न तर 3 दिवस करायला पाहिजे. आणि जर तसं करू शकला नाही तर निदान 2 दिवस तरी गंभीरतेने काम करायचं आहे तर खूप निरंतरता असू द्या. खूप निरंतरता असू द्या. हा ध्यानाचा जो वेळ आहे तो वेळ ह्या हॉलमध्ये किंवा चैत्याच्या शून्यागारामध्ये किंवा आपल्या निवासस्थानावर डोळे बंद करून ध्यानच करायचं आहे. हे काम करायचंच आहे. पण आता यापुढे सुट्टीच्या वेळामध्ये सुद्धा सुट्टी नाही. सुट्टी नाही याचा अर्थ असा नाही की आपले डोळे बंद करून आपण बसून राहू. त्यावेळी जे काही करायचं आहे ते डोळे उघडे ठेवून शरीराच्या स्तरावर जे करायचं आहे ते सगळं करत राहू. उठायचं आहे, चालायचं आहे, फिरायचं आहे, जेवायचं आहे, प्यायचं आहे, स्नान करायचं आहे, धुवायचं आहे, सगळं काही करू. काम करत असताना सुद्धा मात्र साधना कायम राहील, चालू राहील, निरंतरता चालू राहील, सजगता कायम राहील. सजग राहा. प्रत्येक पावलागणिक सजग आहे. सहज स्वाभाविक रीतीने चालत राहू. सहज स्वाभाविक रीतीने खाऊ. चालताना कसं चालत आहोत, शरीरामध्ये कुठे कशी हालचाल होत आहे, जिथे जिथे शरीरामध्ये हालचाल होत आहे त्याविषयी एकदम सजग आहोत. आणि त्याबरोबर ज्या अंगामध्ये हालचाल होत आहे त्यामध्ये कोणत्या संवेदना होत आहेत त्या संवेदनांच्या बाबतीमध्ये सजग आहोत. तर मग मन स्थूल होणार नाही, मग सूक्ष्मतेमध्ये राहील. डोळे उघडे असताना देखील आम्ही संवेदनांना जाणत राहू आणि शरीरामध्ये जी हालचाल होते आहे ती जाणत राहू. चालत आहो तर पाऊल उचलत आहे, पडत आहे. खात आहोत तर घास हातात घेतला आहे, उचलत आहोत. ओठांना घास लागतो आहे, आता दाताने त्याला चावत आहोत, चावत आहोत, गिळत आहोत. तर ओठावरती कुठल्या संवेदना होत आहेत, हिरड्यावर काय संवेदना होत आहेत, जिभेवर कोणत्या संवेदना होत आहेत. खूप जागृत, प्रत्येक क्षणी जागृत राहू. ध्यानाच्या वेळी बाहेर मोकळ्या हवेमध्ये बसू नये. पण सुट्टीच्या वेळेला बाहेर बसलो आहोत, डोळे उघडे आहेत तर बसलो आहोत, तर जाणत आहोत की कशाप्रकारे बसलो आहोत, माझ्या शरीराचं कोणतं अंग जमिनीला कसं लागलं आहे, बैठकीला लागलं आहे, आणि उघड्या डोळ्याने जाणत आहोत की शरीरामध्ये कुठे काय होत आहे. त्या क्षणी विधीप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत असं क्रमाने चालण्याची आवश्यकता नाही, किंवा डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत क्रमाने चालण्याची आवश्यकता नाही. जिथे कुठे संवेदना आहे त्याला जाणत राहू. तसंच रात्री निदायच्या वेळेला 9-9:30 अंथरुणावरती पडलो, डोळे बंद केले तरी सगळ्या शरीरात काय हालचाली होत आहेत त्या जाणत आहोत. पडल्या वाटतं की कुशी बदलावी. जसं कुशी बदलतो तसं जाणत आहोत. पहा, कुशी बदलत आहोत. शरीर याप्रमाणे कुशी बदलत आहे. कोणत्या संवेदना होत आहेत त्या जाणत आहोत. शरीरामध्ये जिथे जिथे ज्या संवेदना होत आहेत त्या जाणत आहोत. आणि त्या जाणता जाणता अनित्यबोध, अनित्यबोध असा विचार करत झोप आली. फार चांगली गोष्ट. रात्र तर झोपेसाठीच असते. सकाळी डोळे उघडतील तेव्हा या अनित्यबोधाच्या विचारामध्येच डोळे उघडतील. अनिच्च संवेदनानं जाणतच डोळे उघडतील. हे पण होईल. कित्येकांना आत्ताच होऊ लागलं, अर्धवट झोप, अर्धवट जाग. खूप चांगली गोष्ट. कुणाकुणाला असंही होऊ शकेल की सगळी रात्र झोपच आली नाही. आणखीन चांगली गोष्ट. सगळं जग झोपलेलं आहे, विपश्यी योगी जागृत असतो. म्हणतो की मी जागा आहे. आपल्या ह्या अंतरंगातल्या अनित्यबोधाच्या चैतन्यामध्ये जागा आहे. परंतु चिंता करायला सुरू केली की तो विपश्यना योगी नाही. अरे बघ, 11 वाजले अजून झोप नाही, 12 वाजले अजून झोप आली नाही, मग 1 वाजून गेला तर मग दुसऱ्या दिवशी रोग्याप्रमाणे उठेल, खूप मोठा रोगी होऊन उठेल, खूप आळसात आणि सुस्तीमध्ये उठेल. रोगी जसा उठेल तसा जडपणा वाटत उठेल. सर्व रात्रभर अंथरुणावर पडून राहिलो, डोळे बंद आहेत आणि होणाऱ्या संवेदनांना जाणत आहोत, अनित्य आहे अनित्य आहे, चिंतेचं जरा पण नामनिर्देश नाही, याप्रमाणे सगळी रात्र उलटली तर सकाळी उठेल तर खूप गाढ झोपेतून उठल्यासारखा राहील. खूप गाढ झोपेतून उठला आहे, कुठेही आळसाचा नामनिर्देश नाही, खूप ताजातवाना होऊन उठेल, पूर्ण आराम मिळाला ना. रात्र कशासाठी असते? शरीराला आराम देण्याकरता असते, मनाला आराम देण्याकरता असते. शरीराला तर आपण झोपून पूर्ण आराम दिला, आडवं पडून राहिलात. रात्री कोणी जबरदस्तीने साधना केली तर असं बिलकुल करू नये, अतिशयोक्तीचा मार्ग होईल. आपण आता मध्यम मार्गावरती चालत आहोत. रात्री शरीराला पूर्ण आराम दिला आणि मन जागृत असूनसुद्धा समतेमध्ये राहील तर मनाला यापेक्षा मोठा आराम मिळू शकत नाही. जेव्हा जेव्हा मन समतेमध्ये स्थित होतं तेव्हा तेव्हा त्याला खूप शांती मिळते, खूप विसावा मिळतो, खूप आराम मिळतो. शरीराला आणि मनाला दोघांनाही पूर्ण आराम मिळाला मग सकाळी खूप हलकं हलकं वाटत उठू. परंतु झोप जर येत असेल तर जबरदस्तीने जागण्याचा प्रयत्न करू नये. मी तर विपश्यना योगी आहे तर कसा झोपू, मी सगळी रात्र जागून काढीन, तर मग पुन्हा अतिशयोक्ती कराल. निसर्गाची इच्छा झोप यावी, प्रकृतीची इच्छा झोप यावी. झोप आली तर खूप चांगली गोष्ट, जर झोप आली नाही तर चिंता करण्याचं कारण नाही. बस संवेदनांना जाणत आहोत, समतेमध्ये स्थित आहोत, संवेदनांना जाणत आहोत, समतेमध्ये स्थित आहोत. याप्रमाणे आता जे 2 किंवा 3 दिवस उरले आहेत त्यात निरंतरता आणण्याचा प्रयत्न करूया. अभ्यासामध्ये जितकी निरंतरता येईल तितकं खोल ऑपरेशन होईल. खोल अंतर्मनातून जितक्या गाठी बाहेर येतील, जितके जास्त विकार, खोलवरचे विकार ज्यांना अनुशय क्लेश म्हटलं जातं, झोपी गेलेले क्लेश, अनकॉन्शियस लेवलवरचे, अचेतन अवस्थेवरचे जे झोपलेले क्लेश आहेत ते फुटून बाहेर येतील आणि त्यांच्यापासून सुटका होईल. उदीर्णा होणं खूप आवश्यक आहे. उदीर्णा झाली तरच निर्जरा होते, एरवी होणार नाही, आणि याकरता निरंतरता खूप आवश्यक आहे. एका उदाहरणाने समजाल. एका भगिनीला दूध गरम करायचं आहे, उकळायचं आहे. दुधाचं भांडं चुलीवर ठेवते, जरासं गरम झालं म्हणजे भांडं उतरून पुन्हा जमिनीवर ठेवते. शेजाराणीला बोलून तिच्याशी गप्पा मारू लागते, थोडा वेळ गप्पा मारते, पुन्हा भांडं उचलून चुलीवर ठेवते, थोडं गरम झालं की पुन्हा उतरून ठेवते, पुन्हा गप्पा मारू लागते. असं जर सारं जीवनभर करीत राहिली तर दुधाला उकळी येणारच नाही. उकळी यायची असेल तर सतत आग असली पाहिजे, सतत असली तरच उकळी येईल. अशाच तऱ्हेने अंतर्मनातल्या गाठी काढायच्या आहेत, खूप खोलवर दबलेल्या गाठी, त्यांना काढायचं आहे. तर निरंतरता, निरंतरता. जो वेळ हातामध्ये उरलेला आहे त्याचा खूप चांगला उपयोग करूया. निरंतरता, निरंतरता आणण्याचा प्रयत्न करू. खूप समजूतदारपणे काम करू. समता प्रमुख आहे असं समजून निरंतरता, निरंतरता. तर मग प्रगती होत जाईल. ह्या उरलेल्या दिवसांचा खूप चांगला उपयोग होईल, खूप चांगला लाभ होईल. अडचणी येतील. आपल्याच विकारांच्या अडचणी मार्गामध्ये येतात. ज्यांची चर्चा काल केली ते 5 शत्रू आहेत. न जाणं कोणता शत्रू केव्हा डोक्यावर स्वार होईल. स्वार झाला आणि शुद्धीवर येताच त्याला दूर केलं आणि कामाला लागलो तर ठीक. कोणता ना कोणता शत्रू डोक्यावर स्वार झाला तेव्हा शुद्धीवर येताच त्याला दूर केलं, परत कामाला लागलो आणि त्याला घाबरलो पण नाही, भ्यालो पण नाही. जसे हे 5 शत्रू आमच्यामध्ये आहेत तसेच आमच्याजवळ 5 मित्र पण आहेत आणि खूप उपयोगी मित्र आहेत, खूप बलवान आहेत. हे मित्र नेहमी बरोबर ठेवा आणि निर्मळ ठेवा. मित्रांचं हे वैशिष्ट्य आहे, यांना जर निर्मळ ठेवलं नाही, यांच्यामध्ये जर मळ आला तर मग मित्र नाही, मग शत्रू होऊन जातील. तर ह्या 5 मित्रांना समजून घ्या आणि त्यांची निर्मळता काय आहे ते पण समजून घ्या. पहिला मित्र, खूप उपयोगी मित्र. आणि खूप आवश्यक मित्र आहे, श्रद्धा, त्याला भक्ती म्हणू, विश्वास म्हणू, खूप आवश्यक. धर्माच्या क्षेत्रामध्ये ज्यांना पुढं जायचं आहे त्यांच्या मनात श्रद्धेचं जर नाम निर्देश नसलं, भक्तीचं जर नाम निर्देश नसला, तर पुढे जाऊ शकणार नाही. कधी कधी लोकांच्या मनात एक भ्रम होतो, अरे हा तर ज्ञानाचा मार्ग, बोधीचा मार्ग, यामध्ये भक्तीचं काय काम, ह्याच्यामध्ये श्रद्धेचं काय काम, तर समजलं नाही. ह्याच्याशिवाय एक पाऊल पण पुढे जाऊ शकणार नाही. परंतु भक्ती शुद्ध असायला पाहिजे, श्रद्धा शुद्ध असायला पाहिजे, विश्वास शुद्ध असायला पाहिजे. जेव्हा भक्तीचं अंधभक्तीमध्ये परिवर्तन होतं, विश्वासाचं अंधविश्वासामध्ये परिवर्तन होतं, श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये परिवर्तन होतं, तेव्हा मग ते शत्रू बनतं. साखळीप्रमाणे आम्हाला बांधून टाकील, एक पाऊल पुढे जाऊ देणार नाही, खूप धोकादायक शत्रू होऊन जाईल. आणि हे लक्षात पण येणार नाही की श्रद्धा किंवा अंधश्रद्धा झाली, भक्ती किंवा अंधभक्ती झाली. नीट समजून घ्या, कशाला भक्ती म्हणतात, कशाला श्रद्धा म्हणतात, हे का आवश्यक आहे, कशाप्रकारे आमचं कल्याण करते आणि अंध होऊन कशाप्रकारे आमची हानी करते. कोणत्याही देवीवर, देवतेवर, ईश्वरावर, ब्रह्मावर, कोणत्याही संतावर, कोणत्याही महापुरुषावर मनामध्ये कुणाविषयी भक्ती जागी झाली, श्रद्धा जागी झाली, तर कल्याणाची गोष्ट झाली, कल्याणाची गोष्ट आहे. परंतु ज्यांच्याविषयी श्रद्धा जागी झाली, भक्ती जागी झाली, त्यांच्यामध्ये काही सद्गुण असले पाहिजेत. जर सद्गुण नसले, दुर्गुणच दुर्गुण असले, तर त्यांच्याबद्दल भक्ती कशी जागृत होईल, श्रद्धा कशी जागृत होईल. सद्गुण असायला पाहिजेत, सद्गुण आहेत, सद्गुण आहेत, तर आता त्या सद्गुणांचा विचार करूया. माझ्या उपास्यामध्ये हे सद्गुण आहेत, अमुक अमुक सद्गुण आहेत, ह्या सद्गुणांना आठवून मनामध्ये एक प्रेरणा जागृत होईल आणि तसेच सद्गुण आपल्यामध्ये जागृत करण्याचं काम सुरू करू. श्रद्धा मग कल्याणमयी झाली, भक्ती मंगलमयी झाली, खूप फलदायक झाली, खूप फलदायक झाली. असं काही केलं नाही तर मात्र मग धोकाच धोका. काही एक 10 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एक म्हातारी एका शिबिरामध्ये बसली, खूप चांगलं वाटलं, काम मोठ्या श्रद्धेने केलं, मनापासून केलं तर फायदा झाला, आणि घरी जाऊन पण आपला अभ्यास सकाळ संध्याकाळ करू लागली. एक वर्षानंतर पुन्हा आली तर म्हणते, ह्या साधनेने मला खूप तऱ्हेचा फायदा झाला, शारीरिक पण, मानसिक पण, अध्यात्मामध्ये पण सगळ्या प्रकारचे फायदे झाले. मी त्याकरता पुन्हा आले, पण सांगायला जरा संकोच वाटतो, एक शंका वाटते. तेव्हा मी म्हणालो की धर्माच्या क्षेत्रामध्ये शंका का ठेवतेस बाई, काही असेल तर विचारून घे. तर म्हणते की शंका हीच आहे की मी आणि माझा सारा परिवार आणि आमची सगळी परंपरा तर अगदी भक्ती मार्गामध्ये जन्मली आणि वाढली, आणि ह्या मार्गावर आलो तर सगळी भक्ती सुटून जाईल, आमची सारी श्रद्धा संपून जाईल. अरे मी म्हटलं, नाही बाई, तुला समजलं नाही, हा मार्ग समजला नाही, ही विद्या समजली नाही, तुझी भक्ती आणखीन पुष्ट होईल, तुझी श्रद्धा आणखीन पुष्ट होईल, खरी भक्ती पुष्ट होईल, खरी श्रद्धा पुष्ट होईल, खरा विश्वास पुष्ट होईल. तेव्हा म्हणते, नाही नाही नाही, ही तर तुमची बोलायची गोष्ट झाली, मला खरंच वाटतं की आमची देवीवरची, देवावरची, ईश्वरावरची, ब्रह्मावरची सगळी श्रद्धा संपून जाईल. मी म्हटलं, आता सध्या तर तुझा विश्वास आहे ना. म्हणते की आपण काय म्हणतात, माझा माझ्या देवी देवतांवरती इतका विश्वास आहे, खूप विश्वास आहे. तेव्हा मी तिला विचारलं, जेव्हा घरात कोणी आजारी पडतं तेव्हा नवस करते का, की हे देवी, हे देवता, जो कोणी असो, माझ्या ह्या मुलाला बरं कर, तर तुला 5 रुपयांचा प्रसाद वाहीन, अशा तऱ्हेचा नवस करते का, प्रार्थना करते का? तर म्हणाले, हो, पुन्हा पुन्हा अशी प्रार्थना करायची जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा करते. मी म्हटलं, तुला आपल्या देवीवरती, देवतेवरती 5 रुपयांचासुद्धा विश्वास नाही का? 5 रुपयांचासुद्धा भरोसा नाही? पहिल्यांदा बरं कर, नंतर 5 रुपयांचा प्रसाद अर्पण करीन, नाहीतर करणार नाही. आणि म्हणते की माझा विश्वास नाहीसा होईल. विश्वास आहे कुठे तुझ्याजवळ? भक्ती कुठं आहे? श्रद्धा कुठे आहे? अरे ही तर वाण्याची भक्ती, वाण्याची श्रद्धा. पहिल्यांदा एका हाताने दे आणि मग दुसऱ्या हाताने घे. अंधभक्तीच अंधभक्ती, भक्तीच्या नावाखाली काहीच्या काही होऊन बसलं. जी भक्ती आमच्या अंतरंगात सद्गुण जागृत करण्याची प्रेरणा देत होती, ती आता दुकानदारीची भक्ती झाली. माझं काम, माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, ही इच्छा पुरी व्हायला पाहिजे. अरे समजलंच नाही, कामना कशी पुरी होईल, तुझ्या सत्कर्मानेच पुरी होईल ना, मनाला निर्मळ करूनच पुरी होईल ना, ते काम करायचं तर बंद केलं. मन कितीही दूषित असलं, लवकरच माझं भलं व्हावं आणि कल्याण व्हावं. कोणी देवी, कोणी देवता, कोणी ईश्वर, कोणी अल्ला मिया, माझं कल्याण करू दे, भक्तीच्या नावावर कसं वेडेपणा चालू झाला. कोणाच्या मनात विष्णूबद्दल भक्ती जागृत झाली, अरे खूप कल्याणाची गोष्ट झाली. कोणाच्या मनात विष्णूविषयी भक्ती जागली, पण काय करतो, शुद्ध नाही तर सकाळी सकाळी उठून पाठ करतो, शांताकारं भुजगशयनं इत्यादी इत्यादी. समजतच नाही काय म्हणतो ते. शांताकारं काय आहे, भुजगशयनं काय आहे. भारतवर्षामध्ये एक युग होऊन गेलं, जवळजवळ 1000 वर्षाचं युग होऊन गेलं, ज्यामध्ये साहित्यकारांनी जे जे साहित्य तयार केलं त्यात पुष्कळ कथा आणि गोष्टी लिहिल्या. धर्माच्या क्षेत्रात खूप गोष्टी आणि कथा लिहिल्या, आणि बहुतेक कथा आणि गोष्टी प्रतीकाच्या भाषेमध्ये, सांकेतिक भाषेमध्ये, लाक्षणिक भाषेमध्ये, म्हणजे ज्याचा वरवरती एक अर्थ असतो आणि आतून काही दुसरा गहन, दुसरा खोल अर्थ असतो, तेव्हा अशा लाक्षणिक भाषेमध्ये, सांकेतिक भाषेमध्ये म्हटलं गेलं विष्णू म्हणजे काय. त्याला सांगितलं गेलं की समुद्रावरती शयन करत आहे, दुधाच्या समुद्रावरती राहतो आहे, म्हणजे त्याच्या वैभवाला काय अंतच नाही, अनंत वैभव आहे, अनंत ऐश्वर आहे. त्याचं वैभव आणखीन स्पष्ट करण्याकरता सांगितलं की लक्ष्मी त्याचे पाय चेपते. सांकेतिक भाषेमध्ये गोष्टी लिहिल्या गेल्या, लक्ष्मी त्यांचे पाय चेपते आणि लक्ष्मी ज्यांचे पाय चेपते आणि ते सापांच्या शय्येवरती झोपले आहेत, डोक्यावरती साप फणा उभारू नये, प्रत्यक्ष काळच उभा आहे. कोणी कितीही वैभवशाली झाला, कितीही ऐश्वरशाली झाला, डोक्यावर काळ तर उभा आहेच. तर अशा व्यक्तीला बघा की एका बाजूला इतका वैभवशाली आहे तरी गर्वाचा नामनिर्देश नाही कुठं, एका बाजूला डोक्यावर भीती जागते आहे पण त्याला भीतीचे नामनिर्देश नाही, चेहऱ्यावर किती शांती आहे. शांताकारं शांताकारं भुजगशयनं, काळाच्या शय्येवरती झोपलेला आहे तरी पण भय नाही, कुठेही आशंका नाही, कुठेही भीती नाही, कुठेही चिंता नाही. का? कारण की अंतरंगातून निर्मळ झाला, निर्मळ झाला. हे समजण्याकरता गोष्टीतून समजावलं, प्रतीकांच्या भाषेमध्ये समजावलं गेलं की नाभीमधून कमळ निघालं, अरे कमळ निर्मळतेचं प्रतीक आहे, अनासक्तीचं प्रतीक आहे. ज्यामध्ये उत्पन्न होतं त्या चिखलाचा आणि पाण्याचा एक थेंबसुद्धा त्याला लागत नाही, जरासुद्धा चिकटत नाही, इतकं निर्मळ होतं. आपल्या पद्धतीप्रमाणे गोष्ट पुढे चालू राहते. त्या कमळावरती ब्रह्माला बसवलं, चार तोंडाचा ब्रह्मदेव. चार तोंडाचा ब्रह्म म्हणजे काय आहे, चार सद्गुण असतात, अनंत मैत्री, अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा, म्हणजे समताभाव. जेव्हा चित्त निर्मळ होतं तेव्हा सहजपणे याजी या चारही गुणामध्ये विहार करतं. म्हणून यांना ब्रह्मविहार म्हटलं गेलं, हे प्रतीकाच्या रूपामध्ये त्यांनी सांगितलं. विष्णूसारखा ज्याचा उपास्य देव आहे तर कल्याणाची गोष्ट झाली, त्याच्या सद्गुणांची आठवण करून ते सद्गुण आपल्यामध्ये आणण्याचा थोडा जरी प्रयत्न सुरू केला तर मग चांगल्या रस्त्यावरती पडला, कल्याणाच्या रस्त्यावरती पडला. असं काही केलं नाही तर मग श्रद्धा काय कामाची, अंधश्रद्धा बनली. श्रद्धा खूप आवश्यक आहे, परंतु त्याच्याबरोबर विवेकही तितकाच आवश्यक आहे. श्रद्धा आमचे पाय आहेत तर विवेक आमचे डोळे आहेत. ज्याला पाय नाहीत, नुसते डोळेच आहेत, तो ज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा मारील. ज्ञानाचा सगळा मार्ग, मुक्तीचा सगळा मार्ग मला माहिती आहे, खूप चर्चा करील, पण चालू शकणार नाही, एक पाऊलसुद्धा चालणार नाही. श्रद्धा नाही ना, पाय नाहीत ना, परंतु श्रद्धा आहे आणि डोळे नाहीत, विवेक नाही, तर तो चालणारच नाही, पळेल, परंतु पळता पळता वाईट मार्गावर केव्हा पडला ते त्याला कळलंसुद्धा नाही, केव्हा कुठल्या खड्ड्यात पडला ते कळणारसुद्धा नाही. डोळे नाहीत ना, इथे विवेक बरोबर असला, या पाचही मित्रांबरोबर विवेक असला तर खूप कल्याण होईल, निर्मळ राहू. असं झालं नाही तर हानी होईल, भक्ती अंधभक्ती बनून जाईल. कोणाला शिवाबद्दल भक्ती जागली, शिवशब्दाचा अर्थच मंगल आहे, मांगल्याविषयी भक्ती जागली, आपलं मंगल साधू लागलो. परंतु जेव्हा शुद्ध नसते तेव्हा काय करतो? समजत नाही की कोणत्या प्रतीकाच्या भाषेमध्ये गोष्ट समजावलेली आहे. पाहिलं असेल शंकराचं चित्र, पाहिलं असेल एखादी मूर्ती, पाहिली असेल कशाप्रकारे ध्यानावस्थेमध्ये बसली आहे, सर्व शरीरावरती काळ फिरतो आहे, साप गुंडाळलेले आहेत, पण डोक्यावरती किती शांतता आहे, कुठेही भीती नाही. आणि पाहिलं की गळा निळा केलेला आहे, निळकंठ म्हणतात. शेवटी कहाणीच आहे, प्रतीकांच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं की देव आणि दानव यांची नेहमी मोठी लढाई होत असे. परंतु एकदा दोघांनी मिळून एक काम केलं, मिळून जुळून केलं, समुद्राचं मंथन केलं. समुद्राचं मंथन म्हणजे काय? समाजामध्ये चांगले वाईट सगळ्या तऱ्हेचे लोक असतात, अशा वेळेला एकमेकांमध्ये संघर्ष होतो, तर त्यापासून काही ना काहीतरी निघतंच, वाईट पण निघतं, कधी काही चांगलं पण निघतं. तर अमृत पण निघालं, विष पण निघालं. अमृत सगळ्यांना प्यावंसं वाटतं, विषाला कोणी शिवत नाही. आणि इथे ह्या देवाला बघा, म्हणतो हे अमृत तुम्ही प्या, विष मी पितो, सारं विष प्याला. गळा निळा झाला, तरीसुद्धा कपाळावरती आठ्या नाहीत. किती शांती आहे चेहऱ्यावरती, चेहऱ्यावरती किती शांती आहे, डोकं किती शांत, किती शीतल आहे, हे सांगण्याकरता डोक्यावरती चंद्र दाखवला. किती शीतल आहे, इतकंच नाही प्रतीकांच्या भाषेमध्ये आणखीन समजावलं आहे, डोक्यावरून गंगा वाहते, जटेमधून गंगा वाहते, किती शीतल आहे. गंगा वाहते म्हणजे काय? अजून तर सातच दिवस झालेत ना, किती लोकांच्या डोक्यावरून गंगा वाहायला लागली. ही जी हर 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 गंगा वाहते चेतनेची, हा जो अनित्य बोध वाहतो आहे, असा वाहू लागला तर कल्याणाची गोष्ट झाली ना. असं काही करत नाही, आपल्यात उपास्य देवांचे कुठलेही गुण जागृत करण्याचं काम करत नाही, फक्त त्याला प्रसन्न करू बघतो, खुश करू बघतो. शिवावरती एक लोटावर पाण्याचा अभिषेक करतो, क्रोध स्वतःमध्ये आणि अभिषेक करतो शिवावरती. अरे आपल्यामधील रागाची गरमी शांत कर ना, आसक्तीची आग शांत कर ना, द्वेषाच्या अग्नीला शांत कर ना, कामवासनेच्या अग्नीला शांत कर ना, तरच शिवाचा योग्य भक्त होशील. नाहीतर शिवाचा भक्त कसा? भक्ती समजलीच नाही, समजलीच नाही. कुणाला रामाबद्दल भक्ती जागृत झाली, अरे खूप कल्याणाची गोष्ट झाली. अशा महापुरुषाबद्दल भक्ती जागृत झाली, त्याच्या जीवनाचा केवढा मोठा आदर्श, किती चांगला आदर्श. युवराज पदावरती स्थापित झालेला आहे आणि वडिलांनी अचानक निर्णय बदलला, नाही तू युवराज नाहीस, तुला राज्य मिळणार नाही, तुझ्या लहान भावाला मिळेल, तुला 14 वर्ष जंगलात राहावं लागेल. चेहऱ्यावर थोडीसुद्धा चिंता दिसत नाही, जरासुद्धा त्रागा नाही, चित्तामध्ये जरा पण क्रोध नाही, द्वेष नाही, उलट चित्तामध्ये प्रेम जागृत होत आहे. अरे ह्या राज्याचं सुख माझा भाऊ भोगेल, मी जंगलामध्ये आनंदाने विहार करीन. आजकालचा नेता असता तर म्हणाला असता, मी आव्हान करीन, माझा हक्क आहे, कसा सोडू, सगळी जनता माझ्या बाजूनी आहे. त्यागातून आनंद मिळतो. ठीक आहे, हे सर्व माझा लहान भाऊ भोगेल, मी जंगलामध्ये आनंदाने विहार करीन. छोट्या भावाला जेव्हा कळतं की वडिलांनी हा चुकीचा निर्णय घेतला, तेव्हा जंगलात त्याच्या मागे पळत पळत जातो. अरे नाही, तुला राज्य भोगायचं आहे, वडिलांनी चुकीचा निर्णय घेतला आहे, मी 14 वर्ष तुझ्याबदली जंगलात राहतो. दोन्ही भाऊ एकमेकावरती जबरदस्ती करतायत की राज्याचं वैभव तू भोग, नाही तू भोग. अरे मनुष्य जातीच्या इतिहासामध्ये असं उदाहरण दुसरं मिळणार नाही. अशा व्यक्तीबद्दल मनामध्ये श्रद्धा जागृत झाली तर कल्याणाची गोष्ट झाली ना. परंतु कुठे कल्याण होऊ देतं? भक्तीला चटदिशी पटदिशी अंधभक्ती बनवता. म्हणजे काय करता? कपाळावर राम लिहिलं, दंडावरती राम लिहिलं, छातीवरती राम लिहिलं आणि दुपट्ट्यावरती पण राम 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 लिहिलं, म्हणजे रामाला कळेल की हा माझा फार मोठा भक्त आहे, खूप मोठा भक्त आहे माझा. दोघे भाऊ एकमेकांचे मोठे शत्रू, दोघांची सिव्हिल केस चालू आहे, क्रिमिनल केस चालू आहे, एकमेकांचे जीव घेणारे शत्रू बनलेत आणि दोघेही स्वतःला रामाचे भक्त मानतात. कशा बाबतीत भांडण करतात? की त्यांची जी वाटणी झाली होती त्यात तुला 100 रुपये जास्त गेले, माझी 2 फूट जमीन तुझ्या बाजूला गेली, आणि दोघेही स्वतःला रामभक्त समजतात. बिचारा राम वर जर कुठे ढगामध्ये असेल तर अश्रू ढाळील, अरे हे माझे भक्त कसे, मी जे जीवनाचं आदर्श निर्माण केलं ते धारण करण्याचं नाव पण घेणार नाही, त्याप्रमाणे जरासुद्धा काम करणार नाही, आणि तरीसुद्धा स्वतःला रामभक्त म्हणतील. तर मग भक्ती बुडून गेली, अंधभक्ती म्हणली. आणि पुन्हा त्या रामाला ज्याला ईश्वर मानतात, जगतपिता परमेश्वर मानतात, अरे त्या ईश्वराची देखील मातीमोल किंमत केली आम्ही. कशी मातीमोल किंमत केली? नकली ईश्वर, मनाने निर्माण केलेला ईश्वर, कल्पनेचा ईश्वर निर्माण केला, उभा केला, ज्याची जशी भावना तशी प्रभूची मूर्ती तयार केली, तसा ईश्वर निर्माण केला. पाश्चिमात्य देशातला एक संत म्हणाला की ईश्वराने मनुष्याला जेव्हा निर्माण केलं तेव्हा आपल्या स्वतःच्या चेहऱ्या मोहऱ्याप्रमाणे निर्माण केलं, आपल्यासारखं निर्माण केलं. मला तर बाबा असं वाटतं की मनुष्याने ईश्वराला जेव्हा निर्माण केलं तेव्हा आपल्यासारखं बनवलं. कोणी असा बावळट गोयंका असेल ज्याला खूप खुशामत आवडत असेल, ज्याला खुशामत खूप चांगली वाटते, ज्याला वाटतं की रोज वर्तमानपत्रामध्ये गोयंका गोयंका हेच नाव राहावं, रेडिओवर पण गोयंका, टेलिव्हिजनवर पण गोयंका, सगळीकडे गोयंकाबद्दलच चर्चा व्हावी, असे मंदिर बनावेत की जिथे गोयंकाची मूर्ती स्थापित करून हरेक गोयंका 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 हरे हरे असं म्हणत राहावं. आता हा गोयंका आनंदाने फुलून जाईल कारण त्याला खुशामत आवडते ना. असा खुशामत पसंत असलेला गोयंका जेव्हा एखादा ईश्वर निर्माण करील तेव्हा अशाच ईश्वराला निर्माण करेल की ज्याला खुशामत पसंत आहे. जरा आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून बघा की हा ईश्वर कसा असेल, किती अहंकाराचा पुतळा असेल की ज्याला आपलं स्वतःचं नाव प्रिय आहे. लोकांनी माझं नाव घेत राहावं, बस नाव घेतलं तर मग तो कसाही असो मी त्याला तारीन. तो कितीही दुराचारी असो, आजामेळसारखा पापी असो, मरायच्या वेळेला नारायण म्हणू देत, बस मग आपली माणसं पाठवून आपले दूध पाठवून त्याला बोलवून घेईन. अरे ईश्वराला मातीमोल केलं ना, त्याच्या बाबतीत भक्ती प्रकट करतायत पण त्याचा अनादर करतायत हे समजत नाही. असा कसा ईश्वर की ज्याला हे देखील कळत नाही की तो कुणाचं नाव घेत आहे, आपल्या मुलाला बोलवतो आहे की मला बोलवतो आहे एवढंसुद्धा कळत नाही, आपलं नाव ऐकून इतकं फुगून गेला की त्याला तारीनच मी. अशा कथांमध्ये भक्तीचा उपहास केला गेलेला आहे, समजत नाही. गुण जागायला हवेत. जो कोणी उपास्य देव असो त्याचे गुण आमच्यामध्ये यावेत. जरा समजून घ्या, ज्याला ईश्वर म्हणतात, ज्याला परमपिता परमात्मा म्हणतो, आपल्याला त्याचे संतान समजतो. कोणताही पिता आपल्यामध्ये जे गुण आहेत ते गुण आपल्या मुलामध्ये बघू इच्छितो, बघेल तर किती प्रसन्न होईल. त्याला प्रसन्न करण्याची हीच पद्धत आहे. मी आपल्याला मुलाला सांगतो की तुला ह्या रस्त्याने जायला हवं, खूप कल्याणाचा मार्ग आहे, पण माझं काहीच ऐकत नाही, अगदी उलट्या दिशेने जातो. मात्र सकाळी सकाळी येऊन हात जोडून म्हणतो, बापूजी तुमचा कमळासारखा चेहरा, तुमचे कमळासारखे डोळे, तर उठून एक थप्पड मारीन त्याला, मूर्ख कुठला, काय टेटे लावली आहे, जे सांगतो ते करत नाही आणि खुशामत करून पूर्ण मला खुश करू बघतो. अरे ज्याला जगतपिता परमेश्वर म्हणतात त्याला पण मूर्ख बनवू बघता, खुशामत करून खुश करू बघता. भक्तीमध्ये धर्म बुडून गेला, अंधभक्ती बनली ना, त्यामुळे डुबून गेला, समज आली नाही. भक्ती शुद्ध असली, विवेकपूर्ण असली, ज्ञानयुक्त असली, आपल्या उपास्य देवाचे सद्गुण आठवले, मग कोणताही उपास्य देव असो काही फरक पडत नाही. सद्गुण आठवले आणि अशी प्रेरणा जागृत झाली की असे सद्गुण माझ्यामध्ये यावेत की माझा उपास्य माझ्यावरती खुश होईल, असं जर झालं नाही तर ती भक्ती खरी भक्ती नाही. खुशामत करणारी भक्ती ही भक्ती होत नाही. विधानाला लाथाडून विधायकाला खुश करू बघतो, नियमांना तोडून नियम देणाऱ्याला खुश करू बघतो, तर मग चुकीच्या रस्त्यावरती पडलात. धर्माचा मार्ग नाही, भक्ती मग चुकीची भक्ती झाली. कुणाला कृष्णाबद्दल भक्ती जागृत झाली, कल्याणाची गोष्ट झाली, पण पुन्हा विसरून गेलो की माझी भक्ती कशी सफल होईल, शुद्ध भक्ती कशी होईल. गीतेला जर कृष्णाची वाणी मानली तर ती व्यक्ती नगारा बडून सांगते की मला कोणते भक्त प्रिय आहेत. काय म्हणतो? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त समे प्रिय। असा भक्त मला प्रिय आहे, कसा भक्त? अनपेक्षः, ज्याच्या सर्व अपेक्षा दूर झाल्या, ज्याच्या साऱ्या कामना दूर झाल्या, साऱ्या तृष्णा दूर झाल्या, ज्याने साऱ्या तृष्णा काढून टाकल्या, असा भक्त मला प्रिय आहे। शुचिर, स्वच्छ आहे, शुद्ध आहे, जो आतून शुद्ध आहे आणि शुद्ध राहण्याच्या विद्येमध्ये निपुण आहे। शुद्ध राहण्याच्या विद्येमध्ये कसा निपुण आहे? विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः। म्हणतात ज्ञानाच्या चक्षुनी जो अंतरंगातले सारे खेळ बघू शकतो, त्यांच्या अनित्य स्वभावाला ओळखून समतेमध्ये स्थित राहू शकतो, तो ह्या शुद्धीच्या विद्येमध्ये निपुण आहे। उदासीनो, जुनी भाषा आहे, आज उदास म्हणजे चेहरा पाडून निराशेमध्ये डुबलेला। उदासीनतेचा अर्थ त्या काळामध्ये असा होता की जो समतेमध्ये स्थित राहतो, हवी तशी अनुभूती असो, सगळ्या अवस्थेमध्ये समताच समता राहते। गतव्यथ, गतव्यथ आहे, सगळ्या व्यथा दूर झाल्या, सगळी दुःख दूर झाली, दुःख नष्ट झालं। आता निबिंदती दुःखे, दुःख दुःखाप्रमाणे भासत नाही। जो अशा निर्मल अवस्थेपर्यंत पोहोचतो, त्याच्या सर्व व्यथा दूर होतील, साऱ्या व्यथा दूर होतील। सर्वारंभ परित्यागी, ज्याने साऱ्या आरंभाचा त्याग केला, आरंभाचा त्याग केला म्हणजे काय? साधनांच्या पद्धती सगळ्या पद्धती देशामधून लुप्त झाल्या, त्यामुळे अनेक साधनासंबंधीच्या शब्दांचे अर्थ पण बदलले, बिघडून गेले। अनारंभी, अनारंभी किंवा सर्वारंभ परित्यागी याचा अर्थ काय आहे? आता तर अनारंभी भांडणाऱ्या माणसाला म्हणतात, आरंभी भांडणाऱ्या माणसाला म्हणावं, अनारंभी भांडणारा नाही। भगवान महावीरांची एक वाणी म्हणतात, मी अनारंभी त्यालाच म्हणतो जो अनारंभी आहे। तर आता अनुवाद करणारे लोक डोकं खाजवायला लागतात। ह्याचा अर्थ काय? जो अनारंभी आहे त्याला अनारंभी म्हणणार नाही आणि दुसऱ्यालाच म्हणतील, ह्या म्हणण्याचा अर्थ काय? समजला नाही ना। अनारंभी शब्दाचा एक अर्थ होतो अहिंसक। मी अहिंसक कोणाला म्हणेन? खऱ्या अर्थाने अहिंसक त्यालाच म्हणेन जो आपल्या चित्तधारेवरती रागाची किंवा आसक्तीचा आरंभ होऊ देत नाही। चित्तधारेवरती रागाचा आरंभ होऊ देत नाही, आसक्तीचा आरंभ होऊ देत नाही। जो आपल्या चित्तधारेवरती द्वेषाचा आरंभ होऊ देत नाही, तो अनारंभी आहे। लोक वरवर अहिंसेने हजारो कामं करतात, पण जोपर्यंत चित्तामध्ये राग आहे, द्वेष आहे, तोपर्यंत हिंसाच हिंसा आहे, कुठे अहिंसा नाही। अहिंसक बनायला चित्तधारेवरती रागाचा आरंभ होऊ देणार नाही, द्वेषाचा आरंभ होऊ देणार नाही, विकाराचा आरंभ होऊ देणार नाही, यालाच सर्वारंभ परित्यागी, आरंभच होऊ देणार नाही। ह्यालाच आणखीन एका ठिकाणी भगवान महावीरांनी म्हटलं आहे की आपल्या शरीरातील संधी बघा, अशा तऱ्हेने जो शरीरामध्ये बघू शकेल तो अनारंभी होईल। साधनेच्या पद्धती लुप्त झाल्या तेव्हा शरीरातील संधी कशा बघाव्या हे विसरून गेले। तर कोणी सांगत आला की मी भगवान महावीरांनी सांगितल्याप्रमाणे साधना करतो, शरीरामध्ये कुठे कुठे संधी आहे, डोळे बंद करून तिचं ध्यान करतो, इथे संधी आहे, इथे संधी आहे, इथे संधी आहे, अरे कुठे भटकलास, विसरूनच गेला। सांगणारा काय सांगत होता, कशाची संधी? चित्तधारेवरती रागाची म्हणजे आसक्तीची संधी कुठे असते? शरीराच्या आतच त्याला बघू शकू, बाहेर नाही। शरीराच्या आत चित्तधारेमध्ये रागाची संधी कुठे होते, द्वेषाची संधी कुठे होते, विकारांची संधी कुठे असते? जेव्हा त्यांना साक्षीभावाने बघतो तेव्हा सगळं संपतं, पुढे वाढू शकत नाही, मग अनारंभी झाला। ह्यालाच सर्वारंभ परित्यागी असं म्हटलं। असा कोणी सर्वारंभी परित्यागी झाला, आपल्या शरीरामध्ये जिथे विकार जागृत झाला तिथेच त्याला बघून समाप्त केलं, मग सर्वारंभ परित्यागी झाला, मुक्त झाला, असा भक्त मला प्रिय आहे। ते म्हणतात असा भक्त मला प्रिय आहे, पण भक्त म्हणतो असा भगवान मला प्रिय नाही। मला तर खुशामतीने खुश होणार भगवान पाहिजे. मनामध्ये हवे तेवढे विकार भरलेले आहेत, शरीर आणि वाढीने हवं तेवढे दुष्कर्म करीत राहतो आहे, तरीसुद्धा तुझं नाव घेतलं तर खुश होऊन आम्हाला तारून दे, बस असा भगवान आम्हाला पाहिजे. भयभीत मानवाचा हा मानसपुत्र कशा तऱ्हेच्या भगवानाला निर्माण केलं. कुणाला महावीराबद्दल श्रद्धा जागली आणि खूप कल्याणाची गोष्ट झाली. अशा वीतरागीबद्दल श्रद्धा जागी झाली. परंतु पुन्हा जेव्हा श्रद्धा अंधश्रद्धा बनते तेव्हा शुद्ध राहत नाही. एकाने खूप सुंदर मंदिर बांधलं भगवान महावीरांचं, संगमरवरी मंदिर, संगमरवरी मूर्ती, आणि हात जोडून म्हणतो, महाराज इतकं तर मी केलं, आता इथं जी 5 कोटीची इंडस्ट्री बसवली ना त्याची भरभराट जर केली तर सोन्याची छत्री बांधून देईन. अरे बावळ्या माणसा, कोणाला प्रलोभन देतो आहेस? हा असा वीतरागी की ज्याने सगळं सोडलेलं, कमरेवर एक लंगोटीसुद्धा ठेवली नाही, त्याला सोन्याचं छत्र चढवण्याचं प्रलोभन देतो आहेस? नाही समजलं ना. त्याचे जे गुण आहेत ते गुण जीवनामध्ये येऊ लागले, त्याबद्दल थोडीशी जरी प्रेरणा जागृत झाली आणि त्याकरता थोडंसं एक काम करण्याचं सुरू केलं, तर भक्ती मोठी कल्याणकारी झाली, खूप मंगलदायी झाली. असं झालं नाही तर मग धोकाच धोका झाला भक्तीच्या नावावरती. कुणाला येशू ख्रिस्ताबद्दल भक्ती जागी झाली, अरे खूप कल्याणाची गोष्ट. केवढा संत पुरुष, संतातला संत शिरोमणी. कोणी व्यक्ती किती मोठा संत आहे, किती निर्मळ हृदयाचा आहे, त्याला मापायला एक चांगली पद्धत आहे की मृत्यूच्या वेळी, मृत्यूच्या क्षणाला त्याच्या चित्ताची काय अवस्था होती. असं अनेक संतांबद्दल झालं. दुश्मनाने खूप नाना तऱ्हेने त्रास दिला, ह्याला पण असा क्लेश दिला की खिळे ठोकून टांगून ठेवलं, आता तडफडून मर. अशा तऱ्हेने तडफडून जेव्हा तो मरत आहे, तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणी त्याच्या चित्ताची चेतना काय आहे? क्रोधाचं नाम निर्देश नाही, द्वेषाचं नामो निशाण नाही, प्रेमच उमलत आहे, करुणाच उमलत आहे. कोणाबद्दल उमलत आहे? जर मृत्यूसमयी येशू ख्रिस्ताच्या चित्तामध्ये आपल्या अनुयायांबद्दल मैत्री जागली असती, करुणा जागली असती, माझ्या मृत्यूनंतर माझ्या अनुयायांचं भलं हो, त्यांना मुक्ती मिळो, त्यांना स्वर्ग मिळो, तर येशू ख्रिस्त झाला नसता, संत झाला नसता. त्यांच्या मनात जे प्रेम उमललं, जी मैत्री उमलली, करुणा उमलली, ती त्या दुश्मनांच्या करता उमलली की ज्यांनी त्यांची अशी अवस्था केली. अरे हे तर खूप अबोध आहेत, ते जाणत नाहीत ते काय करतायत. त्यांना आपल्या कृत्याचं दंड भोगायला न लागू दे रे, त्यांना आपल्या कृत्याचं दंड भोगायला न लागावं रे. अशी करुणा ज्या व्यक्तीच्या मनामध्ये जागते, मृत्यूच्या वेळी अशा प्रकारे प्रहार करीत मारतायत, त्यांच्याबद्दल मैत्री जागते, त्यांच्याबद्दल मनात श्रद्धा जागते, तर किती मोठी कल्याणाची गोष्ट झाली. पण कल्याणाची गोष्ट होऊ देत नाहीत. त्यांचे गुण आमच्यामध्ये यावेत ह्याचा थोडासुद्धा प्रयत्न करणार नाहीत. मी येशू ख्रिस्ताचा खूप मोठा भक्त आहे हे सिद्ध करण्याकरता काय म्हणतो, की माझा पूर्ण विश्वास आहे की येशू ख्रिस्त ईश्वराचा पुत्र होता. अरे तुझ्या ह्या म्हणण्याने येशू ख्रिस्त खुश होऊन जाईल? जसं काय तुझ्या हातचं प्रमाणपत्र पाहिजे त्याला की हा ईश्वराचा पुत्र आहे. अरे ईश्वराचा पुत्र तर आहेच, याबद्दल शंकेला जागा नाही. ईश्वर कोण आहे? सत्यच ईश्वर आहे, निर्मळताच ईश्वर आहे, मैत्रीच तर ईश्वर आहे, करुणाच ईश्वर आहे. आणि ही व्यक्ती तर सत्याचा पुतळा, निर्मळतेचा पुतळा, मैत्रीचा पुतळा, करुणेचा पुतळा, ईश्वराचा पुत्रच झाला ना. हे सारे सद्गुण त्याच्यामध्ये आलेत. असे सद्गुण माझ्यामध्ये आले तर श्रद्धा कल्याणकारी होईल, नाहीतर निकामी झाला ना. श्रद्धेला विवेकपूर्ण ठेवली तर खूप कल्याणकारी होईल. कोणाला बुद्धाबद्दल श्रद्धा जागली, खूप कल्याणाची गोष्ट झाली. बुद्धासारख्या महापुरुषाबद्दल श्रद्धा जागी झाली, परंतु पुन्हा त्याला आंधळा बनवलं. सकाळी सकाळी डोळे बंद करून बसेल आणि 3 वेळेला म्हणेल, बुद्धंग शरणं गच्छामी, बुद्धंग शरणं गच्छामी, बुद्धंग शरणं. बुद्धाला शरण जातो ही घोषणा मी केली, आता परवानगी मिळाली, ओपन जनरल लायसन्स, दिवसभर वाटेल ते करा, हवं तेवढं शीलभंग करा, खोटं बोला, चोरी करा, काही करा, शेवटी कशाकरता शरण गेलो? ह्याच्याकरता गेलो ना की तो मला तारील. जर तो तारणार नाही तर त्याला शरण जाण्याचा काय फायदा? समजलंच नाही, काय म्हणू लागलात. त्या व्यक्तीने जे लोकांकडून म्हणून घेतलं बुद्धं शरणं गच्छामी, तर ते कसं म्हणून घेतलं, का म्हणून घेतलं, खूप समजावलं. जाणत होते की पुढे जाऊन लोक आपला धर्म विसरून जातील आणि एक संप्रदाय उभा करतील. जेव्हा धर्म संप्रदाय बनतो तेव्हा धर्म बुडतो, तर संप्रदाय होऊ नये म्हणून खूप जागरूक होते, खूप जागरूक होते. कुणालाही म्हणू दिलं नाही की मी गौतमाला शरण जातो, बुद्धाला शरण जातो. बोधी हा गौतमाचा गुण आहे, बोधीला शरण जातो. प्रत्येक व्यक्तीमध्ये बोधीचं बीज सामावलेलं आहे. आपल्या अंतरंगात जे बोधीचं बीज सामावलेलं आहे त्याला विकसित करताना ज्या अवस्थेला या अशा प्रकारच्या अवस्थेला पोहोचला, जो भगवान बनला, जो सम्यक संबुद्ध बनला, जो अर्हंत बनला, अशा व्यक्तीला नमस्कार केला तर मग मी त्यांच्या गुणांना नमस्कार करतो. पूजा कशी कराल? जाणत होते की धर्म पुढे जाऊन कर्मकांडाचं रूप घेईल. पुढे जाऊन जसा तो संप्रदाय बनेल तसं धर्माच्या साऱ्या गोष्टी सुटून जातील, वरवरची सालपटं हातात ठेवतील. तर कसा नमस्कार कराल? तेव्हा समजावलं कसा नमस्कार करावा, कशी पूजा करायची. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी. धर्म आणि अनुधर्म यांचं पालन करीत बुद्धाची मी पूजा करतो. स्थूल धर्मापासून सूक्ष्म धर्मापर्यंत, शीलापासून सुरुवात करून समाधी ते प्रज्ञा, प्रज्ञेपासून विमुक्तीपर्यंत सर्व मार्गाचं प्रतिपादन करून बुद्धाची पूजा करतो. हीच बुद्धाची पूजा आहे, हाच बुद्धाचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालत नाही आणि केवळ धूप दीप जाळून, घंटी वाजवून, त्यांची प्रशंसा करून आम्हाला वाटतं की आम्ही त्याची पूजा करतो आहे. समजलंच नाही, धर्म समजला नाही ना, तेव्हा अंधश्रद्धाच अंधश्रद्धा राहिली. गुण यायला पाहिजेत, गुणांचं ध्यान व्हायला पाहिजे. गुणांचं ध्यान करून प्रेरणा जागृत व्हावी, तसेच गुण आमच्यामध्ये येवोत असं व्हायला पाहिजे. त्या महापुरुषाच्या जीवनातली एक घटना. एक बंधू खूप श्रद्धेमध्ये बुडलेला एक दिवस म्हणायला लागला, आपण हे जे म्हणता की पुष्कळ बुद्ध होऊन गेले, आत्ता पण आहेत, भविष्यामध्ये सुद्धा होतील, मी आपलं म्हणणं मानतो, पण एक गोष्ट माझ्या मनात येते ते सांगतो. ती अशी आहे की पूर्वी जितके बुद्ध होऊन गेलेत आणि भविष्यात जितके बुद्ध होतील, त्यापैकी कोणीसुद्धा तुमच्या बोधीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. अरे तू काय बोलून गेला, काय म्हणून गेलास? तर पूर्वी जितके बुद्ध होऊन गेले त्या सगळ्यांची बुद्धी तू मोजलीस का? सगळ्यांचं ज्ञान मोजलं आणि भविष्यकाळात जे होणार आहे त्यांचं पण माप घेतलं आणि माझं पण माप घेतलं आणि माप घेऊन निर्णय दिला? तर मग तुझी बुद्धी आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. अरे हे श्रद्धेमुळे, जेव्हा अंधश्रद्धेमुळे बुडून जाऊन जर कोणी खुशामत करून खुश करण्याचा प्रयत्न करतो, अतिरंजनाच अतिरंजना, अतिशयोक्तीच अतिशयोक्ती, खोटं बोलतो आहे. पहिलं काम हे की सत्याचा नाश करील, खोटं बोलेल आणि समजेल की आपल्या उपास्याला खुश करतो आहे. धर्माची हानी करून कसं खुश करील? गुणांना आठवण करायला शिकवलं आणि म्हणून सांगितलं की कोणी बुद्ध असेल तर त्याच्यामध्ये हे गुण असतीलच. कोणते गुण असतील त्यांची आठवण करा, त्या गुणांची आठवण करा आणि प्रेरणा घेऊन तसे गुण आपल्यामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलं? इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदं सारथि सत्थादेवमनुस्सानं बुद्धो भगवाति. कोणी एक व्यक्ती बुद्ध झाली त्याच्यामध्ये हे गुण येतील तरच बुद्ध होईल. इति पिसो भगवा, भगवान झाला. कसा भगवान झाला? 2500 वर्षामध्ये भाषा बदलते, शब्दांचे अर्थ बदलतात. ह्या भगवान शब्दाची आज खूप मातीमोल किंमत झाली. आज तर जिकडे तिकडे पावसाळ्यातल्या बेडकाप्रमाणे भगवान झालेत. ज्याला पाहावं तो आपली घोषणा करतो, कोण भगवान? 2500 वर्षापूर्वी भारताच्या भाषेमध्ये कोण भगवान, कोणाला भगवान म्हणत होते? भग्ग रागो ती भगवा, भग्ग दोसो ती भगवा, भग्ग मोहो ती भगवा. ज्याने आपला सारा राग म्हणजे आसक्तीचा भंग केला, ज्याने आपला सारा द्वेष भंग केला, ज्याने आपला सारा मोह भंग केला, अशा मुक्तीच्या ऐश्वर्यात जगणाऱ्या व्यक्तीला भगवान म्हणतात. असं मी पण काही करू अशी प्रेरणा जागायला पाहिजे. त्याप्रमाणे एक एक पाऊल मी पण उचलीन तर कामाची गोष्ट होईल. सम्यक संबुद्ध झाला म्हणजे आपल्याच प्रयत्नाने त्या मुक्त अवस्थेला पोहोचला. प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रयत्नाने त्या मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे. अरहंत झाला. अरहंत म्हणजे काय? अरिशत्रूला म्हणतात. ज्याने आपल्या साऱ्या दुश्मनांची हत्या केली, नाश केला. अरे असा अहिंसेचा पुजारी कुठल्या दुश्मनाची हत्या करील? कोण दुश्मन आहेत आमचे? कोणी बाहेरचा दुश्मन नाही. हे जे आतले विकार आहेत हेच आमचे दुश्मन आहेत. ज्याने अंतरंगातल्या ह्या साऱ्या दुश्मनांचा शत्रूंचा नायनाट केला, साऱ्या विकारांचा नाश केला, तो अरहंत झाला. विद्याचरण संपन्नो. केवळ विद्येमध्ये संपन्न नाही, आचरणामध्ये सुद्धा संपन्न आहे. धर्माच्या साऱ्या गोष्टी तर खूप जाणल्या, त्यांच्यावर खूप प्रवचनं झाली, त्याबद्दल खूप पुस्तकं लिहिली, त्याच्यावरती खूप वादविवाद झाले, पण आचरणामध्ये मुळीसुद्धा उतरलं नाही तर बुद्ध होत नाही, मुक्त नाही होत. विद्येमध्ये पण निपुण आहे आणि आचरणामध्ये पण निपुण आहे, म्हणून तर तथागत म्हटलं आहे, यथा वादी तथा कारी, यथा कारी तथा वादी. जे बोलतो ते करतो, जे शिकवतो तेच करतो, जे करतो तेच शिकवतो. बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये जरासुद्धा अंतर नाही. आमच्या बोलण्यात आणि करण्यात इतकं मोठं अंतर, आणि ते अंतर दूर करण्याचा जरासुद्धा प्रयत्न करत नाही, आणि तरीसुद्धा स्वतःला बुद्ध भक्त म्हणतो, तर धोकाच धोका. त्यांच्यापासून प्रेरणा प्राप्त करून बोलण्यातलं आणि करण्यातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू करू, तर मग खरं. सुगतो, ज्याची सगळी गती चांगली आहे, प्रत्येक पाऊल चांगलं आहे, प्रत्येक काम चांगलं आहे, तो असं काम कधीही करू शकणार नाही की जे आपल्याकरता, दुसऱ्यांकरता, कोणाही करता हानिकारक ठरेल. मी पण असा बनण्याचा प्रयत्न करीन तर ठीक. लोकविदू, जो सर्वज्ञ झाला, सगळ्या लोकांना ओळखू लागला, लोकांच्या पलीकडची अवस्था पण जाणू लागला, तो लोकविदू. ह्या साऱ्या लोकांना जाणण्याचं काम, लोकांच्या पलीकडची अवस्था जाणण्याचं काम, ह्या साडेतीन हात शरीराच्या आतमध्येच होतं, बाहेर नाही. तर आतलं सगळं सत्य जाणण्याचं काम, त्या बाबतीमध्ये मी पण काही पावलं उचलण्याचं सुरू केलं, एक एक पाऊल चालू लागलो, तेव्हा मग बुद्धं शरणं गच्छामी म्हणण्यामध्ये काही अर्थ आहे. आणि ती व्यक्ती कोणी का असेना जेव्हा या अवस्थेवरती पोहोचेल, नितांत निर्मळ होऊन जाईल, शुद्ध होईल, बुद्ध होईल, तेव्हा अनंत मैत्रीने भरून जाईल, अनंत करुणेने भरून जाईल, अनंत मुदितेने भरून जाईल, अनंत समताभावाने भरून जाईल. ही व्यक्ती सिद्धार्थ गौतम 35व्या वर्षी सम्यक संबुद्ध होतो आणि 80 वर्षाच्या पक्व अवस्थेमध्ये आपलं शरीर सोडतो. जीवनाची 45 वर्ष अनंत मैत्रीचं जीवन जगतो, अनंत करुणेचं. ही विद्या प्राप्त झाली आणि ह्या विद्येने स्वतःला मुक्त केलं, तो असा विचार करू शकला असता, असा निर्णय घेऊ शकला असता की जेव्हा पाहिजे तेव्हा निर्वाणिक अवस्थेमध्ये जाऊन निर्वाणाचं सुख भोगू शकेन. हे संसारी लोक आपापल्या कर्माने दुःखी आहेत, मी या भानगडीमध्ये कशाला पडू, हिमालयाच्या एखाद्या गुहेमध्ये जाऊन साधना करू शकेन. तर मग बुद्ध बुद्ध झाला नसता. करुणा जागली, अनंत करुणा जागली. अरे संसारी लोक जे दुःखी आहेत कशाकरता? त्यापैकी इतके लोक जे पक्व झाले आहेत परंतु त्यांच्यापुढे एक अविद्येचं सूक्ष्म आवरण, थोडा पडदा पडलेला आहे, त्यामुळे शुद्धच राहिलेली नाही, कारण त्यांना ही विद्या माहिती नाही. ही विद्या जर त्यांना मिळाली तर एक मार्ग मिळेल, मुक्त होऊन जातील, साऱ्या दुःखातून मुक्त होतील, जन्ममरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होतील. ही विद्या लोकांना वाटू, लोकांना वाटू रात्रंदिवस. 45 वर्षांपर्यंत रात्रंदिवस मुक्त हस्ताने ही विद्या वाटली, अनेक वर्ष मुक्त हस्ताने वाटीत राहिला. कुठलाही संप्रदाय स्थापन करण्याकरता नाही, ह्याच्याकरता नाही की माझ्या मृत्यूनंतर लोक माझी मूर्ती बनवतील, माझे चैत्य उभे राहतील, माझं मंदिर उभं करतील आणि मग माझ्या नावाची खूप प्रशंसा करतील, एक संप्रदाय माझ्या नावावर चालू होईल, तर मग बुद्ध बुद्ध झाला नसता. लोकांच्या हिताकरता, लोकांच्या कल्याणाकरता, लोकांना शिकवण्याकरता पाठवतो, तर त्यांना हेच सांगून पाठवतो, चरत भिक्कवे चारिकं बहुजनहिताय बहुजनसुखाय, लोकानुकंपाय, लोकांवर अनुकंपा करून त्यांच्या भल्याकरता, त्यांच्या कल्याणाकरता हा कल्याणाचा मार्ग लोकांना द्या, असं देत रहा. त्याच्या बदली काही मिळावं ह्याकरता नाही, लोकांचं कल्याण कसं होईल. जे बिघडलेले लोक चुकीच्या रस्त्याने जात आहेत त्यांना योग्य रस्त्यावरती कसं आणता येईल, असं प्रेम, अशी मैत्री, अशी करुणा, असा लोकसेवेचा भाव थोडा थोडा आमच्यामध्ये येऊ लागला तर बुद्धं शरणं गच्छामी म्हणण्यामध्ये काही अर्थ आहे. अन्यथा नुसती रूढी होईल, निकामी गोष्ट होईल, अंधभक्ती होईल. असंच कोणी व्यक्ती म्हणते धम्मं शरणं गच्छामी, तो समजत नाही तो काय म्हणतो. धम्मं शरणं गच्छामी म्हणणारा जर असं समजतो की मी कुठल्या तरी संप्रदायामध्ये दीक्षा घेत आहे तर वेडेपणा होईल. समजलंच नाही की धर्माचं संप्रदायाशी कसलंही देणं घेणं नसतं, कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. संबंध जोडला तर धर्म बुडतो. धर्म हा नेहमी सार्वजनिक असतो. जेव्हा धर्माला एखाद्या संप्रदायाशी बांधलं जातं आणि मग म्हणू लागतो की हा हिंदू धर्म आहे, हा बौद्ध धर्म आहे, हा जैन धर्म आहे, तेव्हा धर्माचा अपमान करायला लागतो. जो अनंत आहे त्याला सीमित करू लागतो. जो इतका दूरवर पसरलेला आहे, अपरिमित आहे, त्याला परिमित करायला लागतो. जो असीम आहे त्याला सीमित करू लागतो. त्याचा सन्मान नाही तर अपमान करायला लागतो. जो अणुअणूमध्ये व्याप्त आहे, ज्याने अणुअणूला धारण केलं आहे, अणुअणूने त्याला धारण केलं आहे, तो प्रकृतीचा नियम, ऋत, विधान, तो धर्म आहे. धर्माला, त्या धर्माला शरण जात आहोत, संप्रदायाला शरण जात नाही. असं कधी म्हणू दिलं नाही की मी गौतम बुद्धाला शरण जातो आहे, बौद्ध धर्माला शरण जातो आहे, असंसुद्धा कोणाला म्हणू दिलं नाही, नाहीतर वेडेपणा होईल. धर्माला शरण जातोत आणि मग धर्माचा मापदंड दिला. जर धर्म शुद्ध धर्म आहे, निर्मळ करणार आहे, मुक्त करणार आहे, ज्यामध्ये हे गुण आहे तो कसा असेल. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको एहि पस्सिको उपनेयिको पच्चत्तं वेदितव्यो विन्योहीति. स्वाख्यातो भगवता धम्मो, चांगल्या प्रकारे विख्यात हो, चांगल्या प्रकारे आख्यात केलेला आहे तरच धर्म आहे. जर चांगल्या तऱ्हेने समजावलं नाही तर समजायचं की हा दार्शनिकांचा बुद्धिविलास आहे. वरवरती हा अर्थ, आतमध्ये दुसरा अर्थ, तर थोडेसेच लोक समजू शकतील. अरे जर थोडेसेच लोक जर समजू शकले तर लोक धारण कसे करतील, सगळे लोक धारण कसे करतील, मग कसं चालेल. खूप सरळ भाषेमध्ये ते सगळेजणं समजू शकतील, सामान्य व्यक्ती समजू शकेल, अशा तऱ्हेने समजावलेलं असेल तर तो धर्म आहे, अन्यथा धोका आहे. संदिठिको, धर्म आहे तर समदृष्टी. प्रत्येक पाऊल सत्याबरोबर, जे सत्य आहे त्याच्याचबरोबर, कुठेही कल्पनेला जागा नाही. जर धर्म आहे तर कल्पनेपासून दूर असेल. कल्पनेच्या आधारावर जर चालू लागला, एखाद्या मोठ्या कल्पनेमध्ये बुडून राहिला तर असं वाटेल की अंतिम अवस्थेपर्यंत पोहोचलो. सांदृष्टिक, सांदृष्टिक सत्याच्या आधाराने चालाल, मग ते कितीही स्थूल असो त्याच्या आधारे चालाल, तर सत्याच्या आधारावरती चालता चालता सूक्ष्म सत्य, सूक्ष्म सत्य, सूक्ष्मतम सत्य, अंतिम सत्य, परम सत्यापर्यंत पोहोचाल. धर्म आहे तर सांदृष्टिक असं असलं पाहिजे. अकालिको, धर्म आहे तर त्याचं धारण केलं, त्याला धारण केलं, त्या मार्गावर चालू लागला तर फळ यायला वेळ लागत नाही. वेळ न लागता आत्ताच फळ यायला हवं, याच जीवनामध्ये यायला हवं. कुणी म्हणेल की माझ्या ह्या धर्माचं पालन करा, अशा अशा तऱ्हेची कर्मकांड करा, ह्या तऱ्हेच्या मान्यता माना आणि अशा तऱ्हेच्या दार्शनिक मान्यतेचा स्वीकार करा, तर मग परिणाम असा होईल की मरणानंतर सातवा स्वर्ग मिळेल. आणि मृत्यूनंतर सांगायला आला का की मी सातव्यावर स्वर्गापर्यंत पोहोचलो. आत्ता काय होत आहे, आत्ता काय मिळतं आहे. धर्म धारण केला तर ह्याच जीवनामध्ये लाभ मिळायला हवा. जी ही जी जीवनधारा विकारांनी भरलेली आहे, दुःखाने आणि व्याकुळतेने भरलेली आहे, त्यात काही सुधारणा होऊ लागली की नाही, विकार कमी होऊ लागले की नाही, दुःख बंधनं कमी होऊ लागले की नाही। जर होऊ लागले तर मृत्यूनंतर चिंता करण्याची जरुरी नाही, मृत्यूनंतर जे काही होईल ते होईलच, ठीकच होईल। हा लोक जर सुधरू लागला तर परलोक आपोआप सुधरेल। ज्याचा हा लोकच सुधारला नाही तो आशा करीत बसला की परलोक तर माझं जरूर सुधारेल, कोणीतरी माझ्यावर जरूर कृपा करील, माझा परलोक तर सुधारेलच। वेडा मनुष्य आपल्याला धोक्यामध्ये ठेवतो। धर्माच्या मार्गावर चालला तर लोक सुधारायला पाहिजे। आता ह्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे तर समजावं की धर्माच्या मार्गावरती चालत आहे। ए ही पस्सिको, खरोखर धर्म आहे तर ए ही पस्सिको, म्हणजे या आणि बघा, अंधविश्वासाने कुठलीही गोष्ट मानू नका। धर्माच्या अध्यात्माच्या अशा जितक्या देखील गोष्टी आहेत, जितकी विधानं आहेत, स्वतः जाणून घ्या आणि मग माना। या आणि बघा, स्वतः बघा, करून बघा आणि मग माना। एही पस्सिकोचा आणखीन एक अर्थ होतो, धर्म आहे ना तेव्हा मनुष्य त्याला अनुभवतो आणि त्याला राहवत नाही, दुसऱ्यांना म्हणतो की या तुम्ही पण करून बघा। शिबिरामध्ये लोक येतात, 5-6 दिवस पण होत नाहीत। इथे असं सांगितलं जातं आहे की आपल्या श्वासावरती ध्यान द्या, आपल्या शरीरावरती होणाऱ्या संवेदनांवरती ध्यान द्या। करतो पण करता करता मनात विचार येऊ लागतात, अरे ही इतकी कल्याणकारी साधनं आहे, इतका चांगला मार्ग आहे, ही माझ्या वडिलांनी पण करावी, माझ्या आईने पण करावी, माझ्या पत्नीने करावी, पतीने, मुलाने, मुलीने पण करावी, असं कितीतरी लोकांच्या मनामध्ये येतं। ओळखीच्या व्यक्तीला जाऊन सांगावं, अरे पुन्हा शुद्ध येते, नाही 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 आपल्या इथे श्वास बघायचा आहे, संवेदना बघायच्या आहेत, पुन्हा मन पळतं। एही पस्सिको राहू शकत नाही, त्याचा स्वभावच आहे। आणि 10 दिवस पुरे झाले तर बिलकुल राहू शकणार नाही, मग तर सांगतच फिरेन, साऱ्या ओळखीच्या लोकांना सांगेल, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना सांगत सुटेल, अरे बाबा मी चाखून बघितला, केवळ बुद्धिविलास केला, धर्माच्या नावावर केवळ वाणीविलास केला, तर त्याचा परिणाम केवळ बुद्धीपर्यंत होऊन राहतो, चित्ताच्या वरवरच्या स्तरावरती राहतो आणि निघून जातो। पण ज्याने अंतर्मुख होऊन खोलपर्यंत धर्म धारण केला, विकारांना काढण्याचं काम केलं, तर मग खऱ्या अर्थाने धर्म अनुभवला। थोडेसे जरी विकार निघाले तर 10 दिवस होता होता हलकं वाटायला लागतं, जसा थोडा भार उतरला, मग राहवत नाही। आणि मग सांगू लागेलच, चांगला लेखक असेल तर त्याला राहणार नाही, त्याला वाटेल की लिहावं की ज्याच्यामुळे लोकांना समजेल की ही एक कल्याणकारी विद्या आहे, ज्याचा लोकांनी लाभ घ्यावा। बोलणारा असेल तर बोलेल, त्याला राहणार नाही। आणि एखाद्याजवळ जर काहीच कला नसेल तर मनामध्ये असा भाव जागेल की जिथे शिबिर लागतं इतके लोक इथे तप करतात, आपल्या मुक्तीच्या मार्गावर जाण्याचं काम करतायत, त्याच्याजवळ काही नाही तर निदान आपली सेवाच देऊया। 10 दिवस तिथे जाऊन आपली सेवा देईल, लोकांची सेवा करील, व्यवस्थापनामध्ये भाग घेईल, अशा तऱ्हेचा भाव जागेल। जास्तीत जास्त लोकांचं कसं कल्याण होईल, जास्तीत जास्त लोक कसे आपले मुक्तीच्या मार्गाला लागतील, दुःखातून बाहेर पडतील, निर्मळ होत आहे ना, धर्म अनुभवला आहे म्हणजे मळ उतरला, मळ उतरला म्हणजे आपोआप मैत्री जागते, करुणा जागते, राहवत नाही। कोणाजवळ केवळ संपत्तीच असेल तो हाच विचार करेल की ही जी संपत्ती माझ्याजवळ आहे ती जास्तीत जास्त या कामाला कशी लावू, माझी जी प्राप्ती आहे ती ह्याकरता कशी वापरू, जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं होईल। माझ्या ह्या संपत्तीमुळे एक जरी व्यक्ती ह्या मुक्तीच्या मार्गाने चालू लागेल तर अरे माझ्या संपत्तीमुळे केवढं मोठं काम झालं, माझ्या संपत्तीचा केवढा मोठा सदुपयोग झाला, अशा तऱ्हेचे भाव जागणं स्वाभाविक आहे। कधी जर खरोखरच धर्म अनुभवला आहे, खरोखरच धर्माच्या मार्गावरती चालत राहिला आहे, इथे 10 दिवस की येऊन केवळ वाणीविलास किंवा बुद्धिविलास करीत राहिला, तुमची प्रवचनं खूप चांगली वाटली, अरे प्रवचनं खूप चांगली वाटली का धर्म चांगला वाटला, साधना चांगली वाटली, साधना कामाची गोष्ट आहे, प्रवचन तर केवळ प्रेरणा देण्याकरता मार्गदर्शनाकरता आहे, आणि केवळ प्रवचनामध्ये गुरफटून राहिलो हे फार चांगलं आहे, पहा ही गोष्ट किती चांगल्या तऱ्हेने सांगितली। जीवनामध्ये ते उतरायचं आहे ना, ज्याने जीवनामध्ये उतरवलं, ह्या 10 दिवसामध्ये थोडं का होईना उतरवलं, शिलाचं पालन केलं, समाधीचा अभ्यास केला, प्रज्ञा जागृत करून थोडा मळ उतरवला, तो एही पस्सिको करायलाच लागेल। ह्या मापदंडाने मापलं तर एही पस्सिको करतो, तो इथे येऊन केवळ बुद्धिविलास करून गेला नाही, इथे येऊन काम केलं, आपला मळ उतरवला। नंतर ओपनेईको धर्माचा आणखीन एक गुण, धर्म असेल तर नेहमी उन्नतीकडे नेणारा, अंतिम ध्येयाकडे, अंतिम लक्ष्याकडे नेणारा असेल. प्रत्येक पाऊल आम्हाला अंतिम लक्ष्याकडे नेणारं असावं. ह्या मार्गावरती उचललेलं एकही पाऊल निरर्थक नाही, थोडासाही प्रयत्न निरर्थक जाणार नाही, असा राजमार्ग आहे. जिथून परत पाऊल उचलावं लागेल अशा अंधाऱ्या गल्लीमध्ये घेऊन जाणार नाही, उलटून पाऊल उचलावं लागत नाही. सुरुवातीपासून कल्याणकारी, मध्ये पण कल्याणकारी आणि शेवटी पण कल्याणकारी. कामाला सुरुवात केली तेव्हा केवळ शीलाचंच पालन केलं तेव्हाच कल्याण व्हायला सुरुवात झाली. समाधीचा अभ्यास करू लागला तर आणखीन कल्याण व्हायला लागलं. प्रज्ञा जागृत करून स्थितप्रज्ञ झाला, कल्याण झालं, निर्वाणाचा साक्षात्कार झाला. इतकं मोठं कल्याण झालं की ज्याला काही सीमा नाही, असीम कल्याण झालं, तरच समजावं की धर्म आहे. आणि सहावा गुण, पच्चत्तं वेदितब्बो विन्यूहीती, खूप बळ दिलं. पच्चत्तं, प्रत्येक व्यक्ती, धर्म जेव्हा कुठल्याही संप्रदायाला बांधलेला नसतो तेव्हाच खरा धर्म असतो. ह्याच संप्रदायाच्या लोकांना मुक्त करील, ह्याच मान्यता मानणाऱ्या लोकांना मुक्त करील, अशी अशी वेशभूषा करणाऱ्यांना मुक्त करील, बाकीच्यांना नाही. पहिल्यांदा आमच्या संप्रदायामध्ये दीक्षा घ्या, उद्यापासून स्वतःला ह्या नावाने हात मारा, तरच तो धर्म तुमच्याकरता कल्याणकारी होईल. तर समजावं की धर्म नाही आहे, एक सांप्रदायिक गोठा आहे. प्रत्येक सांप्रदायिक गुरुला असं वाटतं की माझ्या गोठ्यातली सगळी मेंढरं माझ्याच गोठ्यामध्ये राहावी, या गोठ्यातून उडी मारून कोणी बाहेर जाऊ नये, दुसऱ्या गोठ्यातून इथे आला तर चालेल, बिचारा सगळं जीवन गुरं राखण्याचं काम करतो, आपल्या गोठ्यातली मेंढरं मोजत असतो, वाढली की नाही, वाढली तर खूप खुश. अरे त्यांच्यामध्ये धर्म जागला की नाही तर त्यांचं कल्याण झालं, कल्याण झालं की नाही हे समजतच नाही. ह्याच्या पलीकडे त्यांचं लक्ष जात नाही, कारण तो धर्मगुरू नाही, संप्रदाय गुरु आहे. खूप अडचणी असतात जेव्हा धर्म संप्रदाय बनतो. जेव्हा धर्म संप्रदाय बनतो तेव्हाच अडचणी सुरू होतात. म्हणून म्हटलं गेलं, शुद्ध धर्म आहे तर पच्चत्तं. कोणत्याही संप्रदायाचा, जातीचा, वर्णाचा व्यक्ती असो, प्रत्येक सामान्य व्यक्तीला हा धर्म धारण करता येतो. प्रत्येकजण हे धारण करू शकतो. ज्याचं धारण करण्याकरता कोणाला अडचणी नाही आणि ज्याला पुरेपूर लाभ मिळू शकेल, कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणत्याही जातीचा, रंगरूपाचा, धर्म धारण केला आणि लाभ झाला, काहीही फरक पडणार नाही. तर समजावं धर्म आहे, अन्यथा धर्म नाही. आणि अशाच प्रकारे संघं शरणं गच्छामी म्हणतो तेव्हा पुन्हा शुद्ध ठेवून म्हणतो. असं कधी म्हणायला सांगितलं नाही की बुद्ध धर्माच्या संघाला शरण जातो. बुद्ध धर्माचा संघ कधी असत नाही, संघ असतो. कोणता संघ असतो त्याचंही मापदंड दिलं आहे. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो. कोणता संघ आहे जो ठीक धर्माच्याच मार्गावरती चालतो, खऱ्या मार्गावरती चालतो, ज्ञानाच्या मार्गावरती चालतो, मुक्तीच्या मार्गावरती चालतो, शुद्धीच्या मार्गावरती चालतो, आणि चालता चालता आपल्या विकारांना दूर करता करता मुक्तीच्या चार अवस्थेतल्या कमीत कमी पहिल्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचतो, आर्य होतो. आर्य झाला, निर्वाणाचा साक्षात्कार केला, संत बनला. संत झालेल्या व्यक्तीला पाहिलं की आमच्या मनामध्ये प्रेरणा जागते, अरे असा सामान्य व्यक्ती धर्माच्या मार्गावरून चालता चालता बघ कसा निर्मळ चित्ताचा झाला आहे, शुद्ध चित्ताचा झाला आहे, संत बनला आहे. आम्ही पण का नाही बनू शकणार, आम्ही पण बनू. धर्माच्या मार्गावरून चालेल हाच संघ आहे जो स्वतः संघर्ष करून आपल्यातल्या विकारांना दूर करून निर्मळ बनतो, तो संघ आहे. कोणत्याही रंगाचा असो, रूपाचा असो, जातीचा असो, कोणत्याही वर्णाचा असो, काही फरक पडत नाही. मनुष्य संघर्ष करून विकारांना दूर करू लागला आणि करता करता संत अवस्थेपर्यंत पोहोचला, संघ झाला, त्याच्या गुणांना शरण जातो. आमच्यामध्ये असे गुण यावेत अशी प्रेरणा जागते. श्रद्धा जेव्हा विवेकपूर्ण असते तेव्हा खूप कल्याणकारी होते. आमचा दुसरा मित्र वीर्य. जुनी भाषा आहे मेहनत, परिश्रम, पुरुषार्थ. श्रद्धा तर पुष्कळ जागृत झाली पण काम काही करत नाही, प्रेरणा पण जागली पण काम काही करत नाही. काही करत नाही तर मुक्ती खूप लांब आहे. काम करायला हवं, मेहनत करायला हवी, पुरुषार्थ करायला हवा आणि त्याबरोबर विवेक पण हवा. पाचही मित्रांच्या बरोबर विवेक पाहिजे, नाहीतर अंधश्रद्धा होईल. मेहनत करील, इतकी कडक मेहनत करील, इतकं तप करेल, शरीराला इतकं कष्ट देईल, काय करतो आहोत ते समजत नाही. मनाला सुधारायचं आहे, ही गोष्ट जर समजली नाही तर सारे श्रम व्यर्थ आहेत. आपल्याकडे एक गोष्ट सांगतात, काशीचे चार मित्र एके रात्री नौका विहार करायला निघाले. चांदणी रात्र आणि सगळी रात्र नौका विहार करायला निघाले. 10 मैलाच्या अंतरावरती एक गाव आहे, तिथे जाऊया. आणि चौघेच्या चौघे जणांनी काशीनगरीमध्ये खूप भांग प्याले आणि बसले वल्ली मारायला. सारी रात्र वल्ली मारली. सकाळी घामाघूम बघतात, सूर्य उगवला तर पाहतात, तर जिथल्या तिथेच आहोत. तोच काशीचा तट, एक पाऊलसुद्धा पुढे गेले नव्हते. अरे काय झालं? ज्या दोरीने नावेला तटावरती बांधून ठेवलं होतं ती सोडलीच नव्हती आणि मेहनत करत राहिले. विवेक नसला तर अज्ञानाच्या दोरीने बांधून ठेवलं तर मग काम कसं होईल? साधना करायची आहे, परिश्रम करायचे आहेत, समजूतदारपणे करायचे आहेत, चित्त सुधारण्याकरता करायचे आहेत, चित्ताला समतेमध्ये स्थापित करण्यासाठी करायचे आहेत. ही गोष्ट विसरलो तर सारी मेहनत निरुपयोगी होईल. आणि आमचा तिसरा मित्र, त्या दिवसांच्या भाषेत म्हटलं सती, स्मृती. आज तर स्मृती शब्दाचा अर्थ बदलला आहे. याददास्त, आठवण, त्यावेळचा अर्थ जागरूकता. ह्या क्षणाच्या बाबतीतच जागरूक राहू शकू, होऊन गेलेल्या क्षणाबाबत जागरूक नाही. त्यांची आठवण होते, येणाऱ्या क्षणाची कल्पना होते, कामना होते, शंका होते. तर जागरूक व्हायचं असेल तर ह्या वर्तमान क्षणाबद्दल. जर वर्तमान क्षणाबद्दल जागरूक आहोत तर खऱ्या अर्थाने मग आमची स्मृती उपयोगाची आहे, कल्याणकारी आहे. हा मित्र खूप चांगला आहे, विवेकाने काम करीत राहा. आमचा चौथा मित्र समाधी. अशी जड समाधी की आम्हाला शुद्धच नाही की काय होतं आहे, किंवा अशी समाधी की जी रागावरती, आसक्तीवरती, द्वेषावरती, कल्पनेवरती आधारलेली आहे. सम्यक समाधी नाही, आमचा मित्र नाही, व्यसन होईल. ती समाधी जर वर्तमानाच्या सत्याबद्दल जागरूक राहिली, पुढचा क्षण जेव्हा हा क्षण बनतो त्याच्याबद्दल जागरूक राहिली, अशा तऱ्हेने प्रतिक्षण क्षण प्रतिक्षण जे सत्य आमच्या या शरीराच्या सीमेमध्ये प्रकट होत आहे त्याबद्दल रागविहीन, द्वेषविहीन राहिली, त्याबद्दल सजग आहोत, तर मग सम्यक समाधी होते, कल्याणकारी समाधी होते. असाच आमचा पाचवा मित्र प्रज्ञा. पुन्हा विवेक नसला तर श्रुतमयी प्रज्ञेलाच प्रज्ञा मानू. पुष्कळ प्रवचनं ऐकलीत ना, ह्या गुरु महाराजांचं पण ऐकलं, त्या पंडितजींचं ऐकलं, त्या ज्ञानी माणसाचं ऐकलं, त्या बाबाजींचं पण ऐकलं, बस ऐकलं. अरे माझ्यासारखा प्रज्ञावान आता कोण? वेडा झाला, बांधला गेला. किंवा बुद्धिविलास करील, चिंतनमयी प्रज्ञा, खूप बुद्धिविलास करील, खूप तर्कवितर्क करील. नाही, आमचीच मान्यता योग्य आहे, आम्ही तर ह्या गोष्टी मानणारे आहोत, हे लोक त्या गोष्टी मानत नाहीत, मग ते धर्मवान नाहीत, ह्यातच सारं जीवन घालवलं तर मग निकामी गोष्ट झाली. भावनामयी प्रज्ञा. आपल्या अंतरंगात अनुभूतीच्या बळावर जी प्रज्ञा जागते ती कल्याणकारी प्रज्ञा, ती आमच्यामध्ये समता जागवेल. कारण अनुभूतीच्या स्तरावरती आम्ही जाणू, जे अनित्य आहे त्याला अनित्य समजू, त्याच्यावरती नित्यतेचं खोटं आवरण चढवणार नाही. जे अनात्मा आहे, मी नाही, माझं नाही, मी माझंपणाचं खोटं आवरण त्यावरती चढू देणार नाही. जे दुःख आहे त्याच्यावरती सुखाचं खोटं आवरण चढू देणार नाही. जे जसं आहे ते तसंच जाणून समतेमध्ये स्थित राहू. समतेमध्ये स्थित राहू तर समजावं की खरी प्रज्ञा, खूप चांगली कल्याणकारी प्रज्ञा, कल्याणकारी मित्र. आपली प्रज्ञा खरोखर जागली आहे की नाही ते मापा. मापण्याचं एकच मापदंड आहे की जी आत्मप्रज्ञा जागली, जी समता जागली, ती बाह्यजीवनामध्ये प्रगट होऊ लागली की नाही. बाह्यजीवनात चढ उतार येणारच. शिशिर वसंत येणारच. कोणाचंही जीवन असं नसतं की सर्व जीवनभर केवळ वसंतच वसंत आहे. शिशिर ऋतू बिलकुल नाही. कोणाच्याही जीवनामध्ये केवळ मनाला आवडणाऱ्याच गोष्टी व्हाव्यात, न आवडणाऱ्या होणार नाहीत असं कधी होत नाही. मनाला आवडणाऱ्या न आवडणाऱ्या सर्वांच्याच जीवनामध्ये होत असतात. कशी समता, किती समता त्यावेळेला आम्ही ठेवू, तितकी प्रज्ञा आमची पुष्ट होत जाईल. आपल्याकडे एक आणखीन गोष्ट सांगतात. एका श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला. त्याचे दोन पुत्र काही दिवस एकत्र राहिले. त्यानंतर काही वाद झाला तेव्हा वाटण्या केल्या. सर्व संपत्ती अर्धी वाटून घेतली. सारी संपत्ती वाटल्यानंतर वडिलांनी एक पुडी सांभाळून ठेवली होती, ती त्यांना दिसली. ती आणली. काय ठेवलं त्यात? उघडून पाहिलं तर त्यात दोन अंगठ्या होत्या. एक अंगठी ज्याच्यात खूप मौल्यवान हिरा बसवलेला होता. दुसरी अंगठी साधी चांदीची होती. मोठ्या भावाच्या मनामध्ये लोभ जागला तर लहान भावाला समजावतो की बघ, मला असं वाटतं की ही बापाची कमाई नाही, ही वाडवडिलांची कमाई आहे, ती ह्या वंशातच चालू राहिली पाहिजे, तर मी ती सांभाळून ठेवतो. मी मोठा आहे, तू चांदीची घे. धाकटा भाऊ हसला. ठीक, तुम्ही हिरा घेऊन खुश राहा, मला तर चांदीचीच ठीक. दोघांनी आपापल्या अंगठ्या घातल्या आणि आयुष्य घालू लागले. दोघांच्या जीवनात चढ उतार येतातच. मोठ्याच्या जीवनात जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा आनंदाने फुलून जातो, आपल्या चित्ताची समता घालवतो. आणि जेव्हा उतार येतो तेव्हा इतका निराश होतो, निराशेत बुडतो. समतेचं नामनिर्देश नाही. जेव्हा पाहाव तेव्हा आतल्यात तणाव निर्माण करतो, टेन्शन, हायपर टेन्शन, रात्री झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो. मजल इथपर्यंत जाते की ट्रँक्युलायझर घेता इलेक्ट्रिक शॉक द्यावे लागतात. मोठ्याची जी अवस्था, त्याचप्रमाणे लहान भावाची. तो पण अंगठी घालतो. वडिलांनी इतकी मौल्यवान हिऱ्याची अंगठी सांभाळून ठेवली ते समजू शकतं, पण ही मामूली चांदीची अंगठी हिला का सांभाळून ठेवलं आहे बरं? तर मग तिला नीट बघतो, त्याच्यावर काही लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? असं लिहिलं आहे, हे पण बदलून जाईल. अरे, हा माझ्या वडिलांचा उपदेश आहे, हे पण बदलून जाईल. माझ्या वडिलांनी उपदेश दिला आहे. आता त्याच्या जीवनामध्ये देखील वसंत येतो तर त्याला भोगतो, त्यापासून दूर जात नाही, परंतु त्याग करून भोगतो, अनासक्त होऊन भोगतो. तेन त्यक्तेन भुंजिता. आणि जेव्हा वसंत ऋतूत जातो आणि शिशिर ऋतू येतो तेव्हा हसतो आणि म्हणतो, मी तर ओळखून होतो हे जाणार आहे, हे पण बदललं. शिशिर ऋतू आला आहे, हे पण बदलून जाईल. रडत नाही, उदास होत नाही, समतेमध्ये स्थित राहतो, सुखी राहतो, धर्माचं जीवन जगतो, शांतीचं जीवन जगतो. असं होऊ लागलं, थोडं होऊ लागलं, जरा जराशी जरी होऊ लागलं, 10 दिवसांच्या शिबिरात आलात आणि त्यानंतर इतकी समता आली की बिलकुल अरहंत झाला, असं होत नाही. वेळ लागतो, पण जरा जरा सुधारणा होऊ लागली की नाही, जीवनामध्ये थोडी समता येऊ लागली की नाही असं स्वतःला मापत राहिलो तर ठीक. साधना ठीक करता आहात. संवेदनांचा खेळ खेळत नाही. आम्ही आपली समता वाढवण्याचं काम करत होतो. या 5 मित्रांना खूप पवित्र ठेवलं, निर्मळ ठेवलं, आपल्या बरोबर ठेवलं तर कुणीही दुश्मन आमचं काही बिघडू शकणार नाही. धर्माच्या मार्गावर एक पाऊल पुढे जात राहूया, पुढे जातच राहू. धर्माचा असा मंगलकारी मार्ग आहे, असा कल्याणकारी रस्ता, सार्वजनिक मार्ग जो सगळ्यांचं मंगल करील, सगळ्यांचं कल्याण करील. एक पाऊल पुढे जात राहा, पुढे जात राहा. धर्माच्या मार्गावर चालण्यामध्येच आपलं मंगल सामावलेलं आहे, आपलं कल्याण सामावलेलं आहे, आपली स्वस्थी मुक्ती सामावलेली आहे. धर्माच्या मार्गावर चालण्यात सगळ्यांचं मंगल, सगळ्यांचं कल्याण, सगळ्यांची स्वस्थी मुक्ती.
Sad.